Radhari. Gopi Jana Vallabha Girivara Dhari. Jaya Yashoda Nandana Vraj Jana Ranjana. Yashoda Nandana Vraj Jana Ranjana. Yamuna Tira Vanachari. Yamuna Tira Vanachari. Yamuna Tira Vanachari. Jaya Radha Madhava Kunja Vihari. Jaya Radha Madhava Kunja Vihari. Gopi Jana Vallabha Girivara Dhari. Jaya Gopi Jana Vallabha Girivara Dhari. Jaya Yashoda Nandana Vraj Jana Ranjana. Yashoda Nandana Vraj Jana Ranjana. Yamuna Tira Vanachari. Yamuna Tira Vanachari. Jaya Radha Madhava Kunja Vihari. Jaya Radha Madhava Kunja Vihari. Jaya Gopi Jana Vallabha Girivara Dhari. Jaya Gopi Jana Vallabha Girivara Dhari. Jaya Yashoda Nandana Vraj Jana Ranjana. Yashoda Nandana Vraj Jana Ranjana. Yashoda Nandana Vraj Jana Ranjana. Yamuna Tira Vanachari. Yamuna Tira Vanachari. Jaya Radha Madhava Kunja Vihari. Jaya Radha Madhava जायों विष्णु पाद परम ओम अज्ञान तिमिरं जगन्नाथ मिश्रांचा उत्सव साजरा करत आहोत. जगन्नाथ मिश्रांना आनंद होतोय कारण पुत्र प्राप्ती झालेली आहे. साहजिकच आहे, पिता आणि माता यांना पुत्र प्राप्ती झाल्यानंतर आनंद होण्याचा. वैदिक संस्कृतीमध्ये भौतिकदृष्ट्याही सर्वोच्च आनंद भगवंत आपल्याला प्राप्त करून देतात. या जगामध्ये सर्व ठिकाणी आनंद आहे कारण आपण सर्वजण आनंद लुटण्यासाठीच आहोत. स्वयं भगवान नंतर त्यांचे जे जीव त्यांचे अंश आहेत याची वृत्तीच आहे सच्चिदानंद. प्रत्येकाला आनंद हा पाहिजेच. आणि जी गोष्ट आपल्याला भौतिक जगामध्ये दुःख देऊ शकते तीच गोष्ट आपल्याला आध्यात्मिक जगामध्ये आनंद देऊ शकते. भागवतमध्ये सांगितलं आहे की भौतिक जग हे सुद्धा आनंदमय आहे परंतु केवळ आपण दुःखाचा मार्ग स्वीकारल्याने आपल्याला ते दुःख देतं. तर पुत्र होणं ही सुद्धा एक आनंदाची गोष्ट आहे. जर आपण भगवत भक्तीमध्ये असेल तर अन्यथा ती पण एक दुःखाची गोष्ट आहे. कारण प्रभुपाद सांगतात की पुत्र आणि मूत्र याच्यामध्ये काय फरक नाही. कारण पुत्र म्हणजे पू नावाच्या नरकापासून जो आपल्याला वाचवतो तो पुत्र. आणि म्हणून अशी पुत्र प्राप्ती किंवा अशी संतती प्राप्त करणं हे शास्त्रानुसार आहे. पण जगन्नाथ मिश्रा यांची गोष्ट वेगळी आहे. आणि त्यांनी केवळ पुत्रप्राप्तीच नाही तर भगवत प्राप्ती आणि पुत्रप्राप्ती दोन्ही एकाच वेळेला केलं. आणि जगन्नाथ मिश्रा ही सर्वसाधारण व्यक्ती नाही. स्वतः नंद महाराज यशोदा हे सची माता आणि जगन्नाथ मिश्रा आहेत. प्रभुपाद सांगतात की ज्याप्रमाणे सूर्य ह्याला उगवण्याची गरज नाही तो नित्य आकाशामध्ये स्थिर आहे परंतु आपल्या दृष्टीपथ्यामध्ये ज्यावेळेला येतो त्यावेळेला आपण म्हणतो की सूर्य पूर्वेकडून उगवला पश्चिमेकडून मावळला. तर त्याचप्रमाणे भगवंत हे नित्य आहेत परंतु स्व इच्छेनुसार ज्यावेळेला ते अवतीर्ण होतात त्यावेळेला आपल्या नजरेसमोर ते येत आहेत मॅनिफेस्ट किंवा आपल्याला ते समोर दिसत आहेत. असं नव्हे की भगवंत पूर्वी कधी नव्हते आणि भगवंत इथून पुन्हा गोलोकधामी परत गेल्यानंतर पुन्हा भगवंत नाही आहेत. तर भगवंत हे नित्य आहेत परंतु भगवंत सांगतात की परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृता धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. ही बाह्य कारण आहेत परंतु भगवंत ही सुद्धा एक व्यक्तीच आहे. आणि व्यक्ती म्हटले की संबंध आले आणि संबंध म्हटले तर प्रेमाचे आणि द्वेषाचे. तर भगवंत ही प्रेमाची मूर्ती प्रेममूर्ती म्हणून भगवंत प्रेमाचे संबंध स्थापन करतात. आपण या जगामध्ये किती जरी म्हटलं तरी प्रेम हे सुद्धा जर आपली इंद्रिय तृप्ती होत नसेल तर त्याचं द्वेषामध्ये परिवर्तन होतं. परंतु भगवत प्रेम जे आहे किंवा भगवंतांचं त्यांचे जे अंश आहेत त्यांच्यावरती जे प्रेम आहे हे त्यांचा स्वाभाविक गुण आहे. त्याचप्रमाणे भगवंताचे दास किंवा सेवक किंवा भक्त ज्याला आपण म्हणतो त्यांचा हा स्वाभाविक गुण आहे भगवंताची सेवा करणं. स्वयं भगवान भक्तांची सेवा करतात, भक्त भगवंताची सेवा करतात. तर सेवा हा गुणधर्म आहे आध्यात्मिक जगतामध्ये. आणि म्हणून भगवान आपल्या भक्तांना सेवा देण्यासाठी त्याचबरोबर त्या सेवेमध्ये रस जो आहे हा रस जो स्वतःही लुटण्यासाठी अनेक अवतार धारण करतात. तर चैतन्य महाप्रभू हे ज्यावेळेला अवतीर्ण झाले जगन्नाथ मिश्रा यांच्या घरामध्ये तर लहानपणापासूनच म्हणजे जन्मापासूनच त्यांनी आपण भगवंत आहोत हे सिद्ध केलं. परंतु भगवंत आपल्या योगमायेनं हे सर्व जे नाती आहेत हे झाकून ठेवतात. कारण समजा आपल्या घरी जर भगवंत जन्माला आले तर आपण त्यांचा एकदम ऑ अँड रेव्हरन्स किंवा आपण त्यांचा एकदम आदरतिथ्य किंवा जे नीती नियम आहेत ते पालन करत करत त्यांची सेवा करो. प्रेम हे नीती नियमांपेक्षा पलीकडे आहे. तर प्रेमामध्ये कुठल्याही नीती नियमांचा विचार केला जात नाही. आपण सर्वजण साधक आहोत म्हणून आपल्याला नीती नियमानं विचार करावा लागतो. आणि हे नीती नियमान इतके अंगवळणी पडतात की त्यानंतर ते नीती नियम राहतच नाहीत. कारण प्रेम संबंध जिथे प्रस्थापित होतो ते नीती नियमांच्या पलीकडे का म्हटलेलं आहे की तशाही अवस्थेत नीती नियम हे केवळ आपण नीती आणि नियम म्हणून पाळत नाही. तो तुकाराम महाराज सांगतात की पडिले वळण इंद्रिया सकळा भाव तो निराळा. पडिले वळण इंद्रिया सकळा म्हणजे ह्या इंद्रियांना ते वळण पडून जातं. तर भगवत सेवा करताना ज्यावेळेला आपण साधक म्हणून भक्ती करतो आहोत त्यावेळेला आपल्याला इंद्रिय जी आहेत ही आपण वळवतो आहोत. कारण आपली इंद्रिय सध्या इंद्रियतृप्तीकडे वळत आहेत. आपण त्यांना भगवत भक्तीकडे वळवतो आहोत. तर अशी ज्या वेळेला आपल्याला इतकी सवय होते की आपल्याला नियम म्हणून ते करावं लागत नाही. प्रेमापोटी आपण त्या गोष्टी करतो. जीव गोस्वामी आपल्याला सांगतात की चार प्रकारे किंवा चार दृष्ट्या आपण हा भक्ती करतो. पहिली जी आहे ही भीतीपोटी. आपल्याला भक्त लोक प्रचार करतात की आपल्याला जन्म मृत्यू जरा व्याधी या जर जंजाळातून किंवा संसार चक्रातून जर मुक्त व्हायचं असेल तर आपल्याला भगवंताची सेवा केली पाहिजे. आणि आपण वैकुंठ म्हणजे जिथं कुठल्याही प्रकारचे एन्झायटी किंवा कुठल्याही प्रकारचं जे चिंता आपल्याला करावी लागत नाही तर अशा ठिकाणी आपण जाण्यासाठी आपण चिंतेतून मुक्त किंवा सुखी समाधानी होण्यासाठी भगवंताची भक्ती करतो. ही भीतीपोटी. हा नाहीतर आपल्याला जन्ममृत्यू जरा व्याधी याच्यामध्ये अडकावं लागेल. हे काही नसेल तर ठीक आहे. पहिली पायरी आहे. त्याच्यानंतर जे आहे आपण भगवत भक्तीमध्ये येतो तर सामाजिक कारणासाठी. म्हणजे समाजामध्ये आपल्याला माहिती आहे की मंत्री लोक वगैरे ज्यावेळेला इलेक्शन वगैरे आले सगळे मंदिर मस्जिद चर्च सगळीकडे जायला लागतात. इतर वेळेला नास्तिक म्हणून स्वतः मिरवतात. समाजासाठी तर आपल्या हरे कृष्णा संस्थेमध्ये सुद्धा आम्ही जप करतोय. सेवा कुणी सेवा सांगितली की हा माझा जप राहिलेला आहे आणि जप करायला सांगितलं की नाही मला सेवा आहे. आपण जपाच्या वेळेला सेवेचा विचार करतो सेवेच्या वेळेला जपाचा विचार करतो. बरोबर. तर हे जे कधी कधी सामाजिक प्रेशर त्याच्यामुळे आपण भक्ती करतो. ह्या दोन्ही गोष्टी एकापेक्षा उच्च आहेत. पण तिसरं जे आहे इथून आपली खरी भक्ती सुरू होते. म्हणजे ड्युटी किंवा कर्तव्य. आपण कर्तव्य म्हणून ज्यावेळेला आपण करतो हे माझा ड्युटी आहे कर्तव्य आहे भगवत सेवा करणं ही माझी ड्युटी आहे. मग चार नियमांचं पालन करणं किंवा 16 माळा जप करणं. आपण दीक्षा घेते वेळेला वचन दिलेलं आहे गुरुना चार नियमांचं पालन करेन आणि म्हणून आपण करतो कर्तव्य म्हणून. आणि 16 माळांचं जप करतो कर्तव्य म्हणून. पण त्याही पलीकडे भक्ती जाते. ज्यावेळेला प्रेम पुमरतो महान प्रेम म्हणून आपण करतो तिथे कर्तव्याच्या पलीकडे आपण आई आपल्या मुलाला दूध पाजवते कर्तव्य म्हणून नव्हे प्रेम म्हणून. हा प्रभुपाद उदाहरण देत या भौतिक जगामध्ये सर्वोच्च जे आपण काय जास्तीत जास्त पाहू शकतो ते आई आणि मुलांचं जे प्रेम आहे. म्हणजे कुठल्याही प्रकारचं नातं किंवा जे पलीकडे जे प्रेम जे आहे हे आहे. त्यामुळे भगवत प्रेम जे आहे हे इथं आल्यानंतर तिथं ह्या सर्व भौतिक स्तर जे आहेत हे पाठीमागे पडतात. आणि अशी भक्ती आहे जगन्नाथ मिश्रांची सर्वसाधारण नाही. आणि म्हणून मुलगा जरी असला तरी सुद्धा चैतन्य महाप्रभू गौरांग महाप्रभू यांनी माई हे आपण लहान आहेत पण त्यांनी आपलं व्यक्तिमत्व झाकून ठेवलेलं आहे. स्वतः मुलासारखे वावरतायत. एकदा चैतन्य निमाई पंडे शाळेमध्ये गेले असताना त्यांनी काहीतरी मस्करी केली थट्टा मस्करी केली आणि सगळे जगन्नाथ मिश्रांच्या घरी आले आणि त्यांनी त्यांच्याकडे तक्रार केली की हा तुमचा मुलगा जो अतिशय वात्रट आहे आणि त्यामुळे याला तुम्ही समजावून सांगा असा वात्रटपणा योग्य नाही. तर म्हणून जगन्नाथ मिश्रांनी त्याला दटावलं पण त्यावेळेला त्यांना कळालं अरे अरे आपण चूक केली, हे जो आहे हा साधारण ही निमाई पंडित स्वयं भगवान आहेत. त्यांनी अहो जगन्नाथ मिश्रा तुम्ही काय करता, तुम्ही असं त्यांना रागावू नका, तिथे स्वयं भगवान असेल, भगवान असेल कोणी का असेल, तुम्हाला मुलगा आहे. तर हा जो भाव आहे हा सहजपणे येणं शक्य नाही जर आपण भगवंताला आपण काठी कशी दाखवणार, शक्य नाही. म्हणून स्वयं भगवान जे आहेत हे आपलं जे खरं अस्तित्व आहे हे काही कारणासाठी झाकून ठेवतात, कारण त्याच्यामध्ये प्रेम जे आहे ह्याचा बाधी हा येऊ नये. तर ज्याला गौरहरी निमाई जन्माला आल्यानंतर काही ज्यावेळेला ते रडायचे त्यावेळेला सर्व लोक हरिनामाचं कीर्तन करत होते, आणि ज्यावेळेला हरिनामाचं कीर्तन केलं की चैतन्य महापुरुष शांत होत, औरंग महापुरुष शांत होत असत. तर काही काही वेळेला काही नातेवाईक किंवा काही शेजारी त्यांना मुद्दाम चिमटा काढायचे आणि त्यांना रडवायचे, लहान मुलांना आनंद वाटतो काय काय तर त्यांना चिमटा काढा रडायचे. रडल्यानंतर सावरतो त्यांना माहिती हा कसा शांत होतो, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर हरे कृष्ण महामंत्र कीर्तन झाल्यानंतर आवडतो गौरांग निमाई पंडित निमाई जे आहेत एकदम शांत व्हायचे. ज्यावेळेला त्यांचा जन्म झाला त्यावेळेला अद्वैताचार्य हे आपली पत्नी सीता थकुरानी यांना पालखीमध्ये घेऊन नवदीपला आले, आणि त्यांनी आपल्या बरोबर अनेक असे पवित्र वस्तू आणल्या, त्याच्यामध्ये तांदूळ आहेत, अनेक प्रकारची रेशमी वस्त्र आहेत, त्यानंतर केळी फळं अशा अनेक भेटी घेऊन ते जगन्नाथ मिश्रा यांच्या भेटीला आले. आपण कुठेही जाताना मंदिरमध्ये कुणाच्या घरी जाताना आपण कधी ही जी प्रथा आहे की आपण काहीतरी त्यांना भेट म्हणून घेऊन जावं, मग खास करून मंदिरामध्ये येताना खाली हाताने येऊ नये. प्रभुपादनी ज्यावेळेला अमेरिकेमध्ये मंदिर स्थापन केली त्यावेळेला ही प्रथा कोणाला माहीत नसते, तर प्रभुपाद स्वतःच त्यांनी गुलाबजामुन आपल्या प्रथा पण मंदिरमध्ये जाताना आपण अरविंद घेऊन जातो. ही प्रथा का आहे कारण की आपण कुणालाही भेटायला जाताना बाह्य आणि अंतर्दोनी कारण प्रगट करतो, तो भाव आपल्यामध्ये राहायला पाहिजे. नाहीतर आपण काहीतरी आता कुणालाही भेटायला गेलं तर काही मनामध्ये वाईट विचार घेऊन जर आपण गेलो तर तिथे वादविवाद होण्याची शक्यता असते, प्रेम नाही. तर भेट घेऊन गेल्यानंतर हे प्रेमाचं प्रतीक आहे, कुठलीही भेट जी आहे हे प्रेमाचं प्रतीक आहे. म्हणून अद्वैत सीता ठाकुरांनी ह्या दोघांनी ही प्रेमापोटी भेटी आणल्या जगन्नाथ मिश्रा आणि सची माता यांना देण्यासाठी. त्याचप्रमाणे सिवास मालिनी अनेक नवदीपवासी त्यांना भेट देण्यासाठी आले, आणि त्यावेळेला त्यांना जगन्नाथ मिश्रांनी पण स्वतःच्या कृतीनुसार त्यांना सर्वांना दान दिलं, पुत्रप्राप्ती झाल्यानंतर दान दिलं पाहिजे, ब्राह्मण खास करून ब्राह्मणांना दान दिलं पाहिजे. त्याला माहिती नंद महाराज यांना ज्यावेळेला पुत्रप्राप्ती झाली, वसुदेव आणि देवकी यांना पुत्रप्राप्ती झाली तर ते कुठे महालामध्ये नव्हते तर ते कुठे होते, जेलमध्ये होते. तर त्यांनी स्वतःच्या मनाच्या ताकदीनुसार त्यांनी ब्राह्मणांना दान दिलं, 900,000 गायी दान दिल्या, 900,000. हा तर भगवंत जे आहेत ते भावगृही आहेत, आपला भाव गृहित भाव भावाचं ग्रहण करतात, भाव जो आपला स्वीकार करतात. म्हणून मनाने जरी केलं आपण दान असं नाही बँकेमध्ये 1,00,000 आणि मनानं 1 रुपया बँकेमध्ये पैसे ठेवले आणि मनानं 1,00,000 रुपये भगवंताला दिले असं नाही, मनाने हा पूर्णपणे ज्यावेळेला आपण आता अवस्था तशी आहे वसुदेवांची की जेलमध्ये आहेत, त्यांच्यामध्ये हातामध्ये काही नाही, जर जेलच्या बाहेर असते आपल्या राजवाड्यामध्ये असते तर सहजपणे 900,000 गाय त्यांनी दिल्या असतात, ज्यांना 900,000 गाय देणं काही विशेष नाही. आणि त्या आपण कशा सजवलेल्या गायी, नुसत्या गाय नाही, सोनेरी शिंग रेशमी वस्त्र आणि त्यांच्या अलंकार प्रत्येक गायीवरती, आणि त्याच्याबरोबर कित्येक मण असं धान्य त्यांनी सगळ्या ब्राह्मणांना दान दिलं आपल्या मनाने. तर पुत्रप्राप्ती झाल्यानंतर सुद्धा हा एक संस्कार आहे की दान देणं, कारण आपल्याला जे काही आपल्याला प्राप्त होतं आहे हे वैष्णवांच्या आणि भगवंताच्या कृपेनं प्राप्त होत आहे आणि त्याची ऋण किंवा हे आपल्यावरती आहे. म्हणून आपण दान जे आहे खास करून गृहस्थाश्रमामध्ये ही तपस्या आहे दान देणं, कारण प्रत्येकाला आपल्याकडे ठेवून घ्यावसारखं वाटतं. दान देणं ही तपस्या आहे. तर ही दान जगन्नाथ मिश्रांनी सगळ्यांना दान दिलं, ब्राह्मणांना सगळ्यांना दान दिलं. तर असा त्यांनी हा उत्सव साजरा केला. आपल्याला पुत्रप्राप्ती झालेला सगळीकडे आनंद आहे. तर हे निमाई जसे जसे वाढत गेले तर लहान मुलं ज्याप्रमाणे खेळतायत, ज्या चैतन्य लीला आहेत या सर्वसाधारण कृष्णलीलेच्या समान आहेत, त्याचप्रमाणे आहेत. त्यांचे निमाई जसा असा लहान रांगायला लागले तसे तसे त्यांच्या घरामध्ये त्यांना चिन्ह दिसू लागली पावलांची. बाहेर कुठे खेळायला गेले किंवा घरामध्ये पूर्वी जमिनी सारवलेल्या असत, त्याच्याबरोबर ताबडतोब मुलगा चालला तर त्याचे पाय ठसे आपण पाहतो. आता तुम्हाला दिसणार नाहीत कारण सगळ्यांच्या घरी मोझाईक टाईल्स मार्बल आलेले आहेत. तर शेणाने सारवलेलं नुसतं घर आहे, त्याच्यावर पहा की ज्यावेळेला मुलं चालतायत तर सगळे पाय त्याचे जे छाते उठतात. तर असे जे निमाई यांचे चरणांचे जे छापे आहेत हे ठसे आहेत हे जमिनीवरती पडतायत. आणि जगन्नाथ मिश्रा पाहतात की हे जे आहे हे विशिष्ट काहीतरी हे पायाचे ठसे आहेत, म्हणून ते नीलांबर चक्रवर्ती यांना दाखवतात. हा, आणि त्यांना सांगतात की हे जे ठसे आहेत हे 32 जी लक्षणं आहेत महापुरुषाची ती प्रकट करतायत. तर हे साधारण व्यक्ती नाही आहे, याच्यामध्ये 32 लक्षणं आहेत महापुरुषाची. स्वयं नारायण याच्यामध्ये ही लक्षणं आहेत आणि म्हणून ही साधारण व्यक्ती नाही आहे. त्यावेळेला त्यांनी सांगितलं ना की हे प्रत्यक्ष भगवंत आहेत, ते महापुरुष आहेत. आणि म्हणून त्यावेळेला नीलांबर चक्रवर्तीने हे केलं की हे सर्व जगाचं पोषण करणारा ही व्यक्ती आहे. आणि त्यांनी त्यांचं सर्व भविष्य सांगितलं पण संन्यास घेतील त्यांना सांगितलं नाही, कारण नुकताच आनंद होतोय, सामान्य झालेले आहेत, घरामध्ये मुलगा खेळतोय. त्यावेळेलाच आई वडिलांना सांगितलं की हा संन्यास पुढे घेईल, तर ते त्याला बरं वाटणार नाही. म्हणून नीलांबर चक्रवर्तीने संन्यास घेणार आहे ते सांगितलं नाही. तर हे जे आहे चैतन्य महाप्रभू यांच्या ज्या ठस्यावरनं नीलांबर चक्रवर्तीने भविष्य केले म्हणून त्यांचं नाव जे आहे विश्वंभर, सर्व विश्वांचं पोषण करणारा. दोन्ही दृष्टीनं आध्यात्मिक आणि भौतिक प्रभुपाद सांगतात की ज्यावेळेला भक्त भक्तीमध्ये येतो त्यावेळेला भौतिक जीवन त्याचं शिल्लक राहतच नाही. भौतिक सुद्धा आध्यात्मिक होतं, म्हणजे त्याचं खाणं हे काय बनतं, प्रसाद बनतं. त्याचा अभ्यास जो आहे ही सेवा बनते, त्याचा व्यवसाय जो आहे ही सेवा बनते. अन्यथा त्याच गोष्टी त्याला कर्मबंधनामध्ये टाकतात. परंतु शिक्षण किंवा ह्या सर्व गोष्टी व्यवसाय तर स्वतःचं घराचं पालन करणं कुटुंबियांचं रक्षण करणं ही सेवा बनते, त्याच्यात भौतिक राहत नाही. आणि म्हणून भगवंत जे आहेत ते सर्वांचं पोषण करणारे, हा सर्वांना जे जे काही त्यांच्या गरजा आहेत ते भगवंताच्या इच्छेप्रमाणे असतात. भगवंताला योग्य वाटलं तर ते देतात, असं नाही माझी ही गरज आहे भगवंत का देत नाहीत, हे तुम्हाला योग्य वाटते पण भगवंताला वाटत नाही म्हणून तुम्हाला मिळत नाही. असं करून भगवंताला आपण आता भक्तीमध्ये लागलेलो आहोत, भगवंत माझी काळजी घेतात तर माझी मला हे पाहिजे आहे सध्या हे का मला भगवंत देत नाहीत, आपण असा विचार केला नाही. आपल्याला पाहिजे असेल तर भगवंत देतील, म्हणून आपण आपलं जे काही आपल्याला मार्ग आहे शुद्ध भावनेमध्ये चेतसा सर्व कर्म आणि मी संन्यस्य मत्परा, आपण शुद्ध भावनेमध्ये आपली कर्म करायची भगवंताला अर्पण करण्यासाठी आणि फळ जे आहे हे भगवंतावरती ठेवायचं. जे काही त्यांना द्यायचं असेल तर देऊ, आपण फळावरती आपला अधिकार नाही आहे. तर हा भाव जो आहे हा आपण भगवत भक्तीमध्ये ठेवला पाहिजे. तर जगन्नाथ मिश्रा यांचा जो पुत्र आहे माई हा हळूहळू वाढतोय. तर एकदा खेळत 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 लहान मूल हे जे आहे बाहेर जाते अंगणामध्ये, ते फार मोठा असा साप जो आहे हा त्यांच्या घरामध्ये त्यांच्या अंगणामध्ये येतो आणि निमाई पळत जाऊन त्या शापाच्या शेपटीला पकडतात आणि जो साप जो आहे त्यांच्या जवळ येतो आणि स्वतःचं एक रिंगण बनवतो आणि ज्यावेळी चैतन्य महाप्रभू बसतात आणि ज्याला पाहतात की आई वडील बाहेर येतात शेजारी येतात की अरे 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 हे काय चाललंय काय चाललंय साप सापाबरोबर सापाबरोबर आपला मुलगा आहे तर साप पळून जायला लागतो पुन्हा चैतन्य निमाई सापाच्या शेपटीला धरून पकडतात तर हा साप जो आहे हा शेषशाही किंवा स्वयं बलराम तर विष्णू ज्याला आपण पाहतो की विष्णू जो आहे हा शेषशाही म्हणजे आचारती झोपलेले आहेत साप जो आहे हा सर्वात मऊ गादी समजली जाते तुम्ही कोणी प्रयत्न केला तर भगवान काही काही भगवान स्वतःला म्हणून घेतात त्यांनी हा प्रयोग करून बघावा सापावरती झोपायचा म्हणजे आपल्याला कळून येईल खरा कोण आहे भगवान चैतन्य महाप्रभूंनी आपल्या लहानपणीच दाखवून दिलं की भगवान कोण आहे तर सापावरती बसणं त्याच्यावरती झोपणं हे शक्य नाही कोणाला तर स्वयं भगवान चैतन्य निमाई बाकी सर्व लोक घाबरले त्यांची स्थिती आहे की हा लहानसा मुलगा आहे पण निमाई त्यांना माहिती आहे की हा माझं स्वतःच एक्सपान्शनच आहे आणि मी इथं अवतीर्ण झालो त्यासाठी आनंद देण्यासाठी झालेलं आहे त्यानंतर कालांतरानं एका दिवशी आणि माई आता आईला वाटतं की आपल्या मुलाला सजवावं तर दागिने घालून सजवलेला आहे सुंदर असे दागिने निमाईच्या अंगावरती आहेत ते निमाई खेळण्यासाठी सगळ्यांच्या बरोबर बाहेर जातात तर त्यावेळेला हा चोरांचं लक्ष दागिन्यावरती तर काही चोर पाहतायत हा नवदीपमध्ये सुद्धा चोर होते तिथं तर त्याच्या अंगावरती सुंदर सुशोभित वस्त्र आणि हे दागिने पाहतायत हे चोर आणि त्यावेळेला त्यांना वाटतं की अरे हे जर आपल्याला मिळालं तर आपल्याला पुन्हा आयुष्यामध्ये कधी चोरी करावं लागणार नाही एवढे अंगिने त्याच्या अंगावरती दागिने आहेत आणि म्हणून त्यांनी निमायला काही करून थोडीशी भूल दिली आणि त्यांना उचललं आणि खांद्यावर टाकून पळाले हा पळाले पळाले पळत 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 आले रात्र झाली पुन्हा सकाळ झाली आणि आल्यानंतर त्यांनी पाहिलं की पुन्हा आपण जगन्नाथ मिश्राच्या घरासमोरच उभे आहोत आणि ताबडतोब त्यांनी पाहिलं अरे आता कोणी बघायच्या अगोदर राहिला आपण इथं ठेवलेलं पाहिलं म्हणून तिथे ठेवले आणि ते पळून गेले तर जगन्नाथ मिश्रा आल्यानंतर पाहिलं तिने अरे माझा मुलगा कनावलेला कुठेतरी गेला होता पुन्हा आलंय तर त्यांनी निमाईने सांगितलं की मी खरं म्हणजे असं रस्त्यामध्ये त्या जंगलामध्ये रस्ता चुकलो होतो पण ह्या दोन चांगल्या व्यक्तींनी मला आणून इथे सोडलं पुन्हा जगन्नाथ मिश्रा त्यांना इतका आनंद झाला की अरे कोणतरी ह्याला मदत केली म्हणून त्यांनी स्वतः जे टोप आहे त्याच्यावर जे अनेक अलंकार आहेत ही टोपी घेऊन ते बाहेर आले की काहीतरी बक्षीस देण्यासाठी पण चोर निघून गेले होते पण बा जरी चोरी करण्याच्या दृष्टीने तुम्ही भगवंताकडे जरी गेलात भगवंताला भूल एका चॉकलेटनी भगवंत भूलणार आहेत का नाही परंतु काही कारणानं भगवंताकडे गेले ना येन खेन प्रकारेण हा कामो सर्व काम वा मोक्ष कामा उदाहरती तिवरेण भक्ती योग येन भजनते यजनते पुरुषम परम कुठल्याही कारणानं का असेना भगवंताच्या संबंधामध्ये या कुठला काम वासना असेल इच्छा असेल तरी या काही का असेन भगवंताच्या संबंधामध्ये या ज्याप्रमाणे मुरलीधर प्रभूंनी काल सुंदर आपल्याला वर्णन केलं की कसं चैतन्य महाप्रभूंचा भाव आहे की हा मूर्ख आहे माझ्याकडे मागतोय पण मी नाही देणार आला की कारण भगवंताला माहिती आहे की आपलं हित कशामध्ये आपल्यालाही माहिती नाही म्हणून भगवंत जे देत आहेत त्याच्यामध्ये समाधानी राहिलं पण भगवंत ह्या चोराला सुद्धा असं आपल्या सेवेमध्ये लावलं त्याने तर त्याला भूलजी दाखवली आणि त्यानंतर कृष्णदास कविराज सांगतात की ही जी कथा कोण श्रद्धेनं ऐकतो त्यांना जन्ममृत्यू जरावधीच्या चक्रामध्ये पुन्हा कधीही पडावं लागणार नाही आता साधारण वाटतं हे लहान मुलांच्या गोष्टी आहेत परंतु ह्याच्यामध्ये एवढा मोठा प्रभाव आहे तर अशा या लीला चैतन्य महाप्रभूंनी बाल्यपणी केल्या तर एकदा प्रभुपाद यांच्या हातामध्ये सोन्याचं घड्याळ होतं कथा माहिती आहे तुम्हाला सोन्याचं आणि हे सोन्याचं घड्याळ आहे मागे सांगितले होते एकदा कोल्हापूरमध्ये तर त्यांच्या हातामध्ये सोन्याचं घड्याळ होतं आणि ते बॅक टू गॉड हेडवरती छापून आलं की सोन्याचं घड्याळ प्रभुपादांचं तर अशी एक व्यक्ती होती की ज्याला असं चांगल्या गोष्टी चोरी करायची आवड होती काय असं आजकाल मेडिकल शास्त्राप्रमाणे ही चोरी करण्याची आवड असते असं आहे म्हणजे चोरी तो त्याला चोरी करायची पाहिजे म्हणून तो करत नाही तो एक हे आहे रोग आहे छंद नाही त्याच्याकडे सगळं काही आहे, सगळं काही आहे, तरी पण त्याला चोरी करावसारखं वाटतं. सगळं पैसा आहे, सगळं काही आहे, पण चोरी करावं, एक छंद स्वभाव त्याचा बनून जातो. तर ह्या व्यक्तीकडे सर्व काही होतं, असं काय नाही की त्याला काय त्याच्याकडे काय नव्हतं, सर्व काही होतं, पण एक छंद की अरे हा एक सोन्याचं घड्याळ आहे, आणि म्हणून ते आले प्रभुपादांना भेटायला आले झूमध्ये. आणि झूमध्ये आल्यानंतर प्रभुपाद तेच घड्याळ घालून बसलेले आहेत, आणि त्याच्या मनामध्ये इच्छा आहे की साधू वगैरे काय आपल्याला काय करायचं, पण हे मला घड्याळ मिळावं, कसं घ्यायचं विचार करत प्रभुपादांसमोर बसले होते. तर प्रभुपादांनी ते घड्याळ काढलं आणि त्याला दिलं. तर साधू सुद्धा तुमच्या मनात काय ते कधी कधी ओळखतात, बरोबर आहे. तर त्याला आश्चर्य वाटलं की असं कसं काय, मी तर चोरी करायला आलो होतो आणि ह्याने तर मला न मागता माझी इच्छा ओळखली आणि त्याने दिलं, परंतु त्या घड्याळ त्यांना मिळालं, त्यामुळे त्यांचं भाव जो आहे चोरी करण्यासाठी जे आले होते ते एकदम प्रभुपादांच्या प्रेमामध्ये पडले, आणि नंतर कालांतरानं त्यांचे शिष्य बनले. मी तुमचं नाव सांगणार नाही, ते सुद्धा पुस्तक लिहित आहेत. नाही तर तुम्हाला त्यांना बघितलं की हेच आठवणार. ते स्वतः पुस्तक एक लिहित आहे त्याच्यामध्ये कदाचित हे लिहिते. तर कुठलं येणं केन प्रकारण कशाही कशा काही का असे ना, भगवंतासमोर या, भगवंत संबंधामध्ये या, सर्व काही आपल्याला जे आहे भौतिक इच्छा पण प्राप्त होतील, आणि म्हणजे भगवंताच्या इच्छेनुसार अंडरलाईन. आणि त्याप्रमाणे भगवंत आपलं अंतःकरण शुद्ध करतात. तर अशा अनेक लीला चैतन्य महाप्रभूने लहानपणी केल्या. त्यानंतर चैतन्य महाप्रभू हे निमाय पंडित म्हणून प्रख्यात झाले. त्यानंतर त्यांचं मूळ जे अवताराचं कारण आहे हे हरिनाम कीर्तन किंवा हरिनाम देणं, आणि म्हणून ज्यावेळेला गया इथे गेल्यानंतर त्यांना त्यांच्या गुरूंकडनं ईश्वरपूर यांच्याकडनं जी दीक्षा त्यांनी घेतली, आता भगवंताला दीक्षा घेण्याची काही गरज नाही आहे, परंतु आपल्या सर्वांना हे गुरुचं महत्व पटवून देण्यासाठी. काही काही लोक म्हणतात की अरे मी 16 माळा जप करतो, 4 नियमाचं पालन करतो, झाली की आता दीक्षा, आता काय दीक्षा कशाला घ्यायची, मनानं मी गुरु पण स्वीकारलेला आहे. परंतु गुरु स्वीकार करणं आणि गुरुकडनं दीक्षा करणं याच्यामध्ये फरक आहे. गुरुनी तुम्हाला स्वीकार केलं पाहिजे, हा महत्वाचा भाग आहे. तुम्ही गुरु स्वीकार करायचे एक आहे, पण गुरुनी तुम्हाला स्वीकार केलं पाहिजे. तर दीक्षा गुरु तुम्हाला स्वीकार करतो, आणि त्यासाठी दीक्षा घेणं जरुरी आहे. स्वयं भगवान सुद्धा संदीपनी मुनीकडे जातात, आणि चैतन्य महाप्रभू आहेत, गौरांग निमाई पंडित हे सुद्धा जातात. आणि ज्यावेळेला प्रकाशानंद सरस्वती यांना भेटायला वाराणसीमध्ये येतात, त्यावेळेला प्रकाशानंद सरस्वती हे अतिशय थोर मायावादी संन्यासी वाराणसीमध्ये हजारो संन्यांच्या बरोबर राहतायत, आणि चैतन्य महाप्रभू स्वयं भगवान हे सुद्धा संन्यासी, आणि त्यावेळेला ते भेटायला जातात, त्यावेळेला एका कोपऱ्यामध्ये बसतात. तर प्रकाशानंद सरस्वती त्यांना सांगतो की हो तुम्ही असे संन्यासी आहात, तुम्ही असं कोपऱ्यामध्ये बसणं योग्य नाही, जिथं सगळे लोक कचरा फेकतात अशा ठिकाणी तुम्ही बसतात. त्यांना चैतन्य महाप्रभू सांगतात की माझी काय लायकी आहे, तुम्ही अतिशय पंडित, संस्कृतमध्ये विशारद, अतिशय हुशार लोक आहात, तुम्ही शास्त्रामध्ये सर्व हुशार आहात, मला तुमच्यासारखी योग्यता नाही आहे, आणि म्हणून मी ही जागा स्वीकारतोय. पण प्रकाशानंद सरस्वती त्यांना स्वतः हात देऊन आपल्या सभेमध्ये आणतात. तर त्यावेळेला ते सांगतात की मला हरिनामाशिवाय दुसरं काय माहिती नाही, कारण माझ्या गुरुंनी सांगितलेलं आहे की गुरु मोरे मूर्ख देखी करिला शासन. गुरुंनी तुला सांगितलं की गुरु समोर आपण या दृष्टीनं गेलं पाहिजे, मूर्ख आहे मी, मूर्ख बनून नव्हे, मूर्ख आहे या भावनेनं. गुरुला दाखवायची गरज नाही, तुम्ही मूर्ख आहे ते त्यांना माहिती आहे, दाखवायचा प्रयत्न करू नका. त्या भाव लक्षात ठेवा की मी मूर्ख आहे, मला काही माहिती नाही. त्याचा अर्थ काय की पांडित्य दाखवण्यासाठी आपण भक्तांच्याकडे गेलं नाही पाहिजे. आपण आपलं मी किती शास्त्रामध्ये पारंगत आहे, की मला शास्त्र किती माहिती आहे. सनातन गोस्वामी हा भाव प्रगट केला ज्यावेळेला चैतन्य महाप्रभू वाराणसी इथं होते तपन मिश्रांच्या घरी, त्यावेळेला सनातन गोस्वामी हे प्रथमच त्यांची भेट होती आहे. तर सनातन गोस्वामींना पाहण्यासाठी तपन मिश्रांना चैतन्य महाप्रभू पाठवतात बाहेर, की बाहेर एक वैष्णव उभारलेला आहे पाहून त्यांना घेऊन ये आतमध्ये. तर सनातन गोस्वामी सनातन गोस्वामींची दाढी वाढलेली आहे, केस वाढलेले आहेत, अंगावरती व्यवस्थित वस्त्र पण नाही आहेत, कारण नुकतंच घर सोडून ते जंगलातून आलेले आहेत आणि तपन मिश्रांच्या घरामध्ये बाहेर उभारलेले आहेत. तर त्याच्या महाप्रभू सांगतात की ते आहेत वैष्णव, त्यांना घेऊन ये. तर तपन मिश्रा बाहेर येतात आणि पाहतात की तिथं वैष्णव कोण नाही. हा वैष्णव म्हणजे काय? तिलक आहे, कंतीमाला आहे, चांगली धोती कुर्ता आहे, इस्त्री केलेले कपडे आहेत, हा हातामध्ये बीड बॅग आहे. हा तर तपन मिश्रा सांगतात की बाहेर असं वैष्णव कोण नाही आहे म्हणून आतून सांगतात. म्हणून वैष्णवाला आपण कधी बाह्यदृष्ट्या पाहिलं नाही पाहिजे. कंतीमाला भक्ती विनोद ठाकूर एका भजनामध्ये लिहितात की नाके तिलक कंठी माला येतो की एक कलिर चेला. कारण काय काय लोक भक्त आहे हे दाखवण्यासाठी कंठी माला किंवा नाके तिलक किंवा धोती कुणी 100 रुपयांमध्ये वैष्णव म्हणू शकतो आपण. कंठी तिलक माला किंवा सारी जप माला किती 100-200 रुपये खर्च केले की आपल्याला ते पण प्राप्त होऊ शकतं. पण त्यामुळे आपण वैष्णव बनू शकत नाही. बाह्यदृष्ट्या आपण वैष्णव बनू शकत नाही. वैष्णवाचा अर्थ आहे अंतःकरण शुद्ध करणं, आणि ज्याचं जेवढा अंतःकरण शुद्ध आहे तेवढा तो वैष्णव. म्हणून आतापण मिश्रा आले म्हणून बाहेर कोण वैष्णव नाही आहे, बाहेर तर एक कोणतं दरवेशी उभा आहे, भिकारी उभा आहे. चैतन्य महाराज सांगतात की दरवेशी नाही आहे, भिकारी नाही आहे, तर माझा प्रिय भक्त आहे सनातन, आणि त्याला तुम्ही आत घेऊन या. आणि मग त्यांना तुम्ही आत आणलं, त्यांनी हा भाव प्रकट केलेला आहे. तर सनातन गोस्वामी सांगतात की लोक मला शास्त्रामध्ये पारंगत समजतात, मला भागवतचा अधिकारी समजतात. हा आणि त्याच्यामध्ये काही गैर नाही आहे, ज्यांना काही समजायला समजून द्यात, पण मी पण स्वतःला तेच समजतो. हे लोक मला असं समजतात, पण माझाही भाव तोच आहे की मलाही शास्त्र माहिती आहे, मी फार मोठा भक्त आहे, परंतु तुम्हाला माहिती आहे की मी कोण आहे ते, आणि म्हणून तुम्ही मला तुमच्या कृपाछत्राखाली घ्या. तर हा भावनेनं आपण गुरुपुढे जातो. आपल्याला लोक काही एक 4 श्लोक पाठ असले तरी आपण कोणावरती इम्प्रेशन मारू शकतो या जगामध्ये, बरोबर, संस्कृत याला येतं. पण आपण त्याच्यासाठी श्लोकांचा वापर करत नाही. श्लोकांचा वापर भगवंत यांच्या सेवेसाठी आपण करतो. श्लोक पाठ करण्यामध्ये काही शास्त्र माहिती असावं त्यामध्ये चांगलीच गोष्ट आहे, पण यासाठी स्वतःचा अहंकार दाखवण्यासाठी नाही. हा आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेला रूप गोस्वामी आणि रूपनारायण यांची कथा, सनातन गोस्वामी रूपनारायण हे ज्यावेळेला भेटायला गेले मदन मोहन मंदिरमध्ये रूपनारायण, त्यांना कळालं की प्रभू हे जे आहेत हे सगळ्या जगामध्ये यांचा गाजावाजा होतोय की फार मोठे पंडित आहेत. पण त्यांना अशी कल्पना होती की वृंदावनमध्ये आपण जाऊन सनातन आणि रूप यांना हरवल्यानंतरच खरंखर आपल्याला दिग्विजयी ही प्राप्त पदवी प्राप्त होईल. आणि म्हणून ते वृंदावन इथं आले मदन मोहन मंदिरमध्ये सनातन गोस्वामी आणि रूप गोस्वामीची जर आत. तिथं आल्यानंतर रूपगोस्वामींच्याकडे गेले रूपनारायण आणि त्यांच्याशी सांगितलं की मी असा असा दिग्विजयी रूपनारायण आहे आणि सर्व जगामध्ये सर्व पंडितांचा पाडाव करून मी तुमच्याशी वाद करण्यासाठी तर आलेलो आहे. आणि त्यावेळेला रूपगोस्वामीने त्यांच्या मनातला हेतू ओळखला, सांगितलं की माझ्यावर वाद करण्याची काही गरज नाही, मी तुला लिहून देतो असं मी मान्य करतो की माझ्यापेक्षा तू शास्त्र पंडित आहेस, तुला शास्त्राची जास्त माहिती आहे. तर रूपनारायण म्हणाले की तुम्ही सांगता ते खरं आहे हो, पण मी जर हे लोकांना सांगितलं तर त्यांना मान्य होणार नाही, तुम्ही मला लिहून द्या. हा रूपगोस्वामी लिहून देतात दिस इज 235 रूपनारायण इज द एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्कॉलर. कारण हे सर्टिफिकेट घेऊन आपल्याला सर्टिफिकेट पाहिजे आहेत ना, तर सर्टिफिकेट मिळतं त्याला, त्याला सर्टिफिकेट पाहिजे होतं वैष्णवांची सेवा नव्हे, तर सर्टिफिकेट मिळतं आपल्याला, पण वैष्णवांची सेवा मिळत नाही अगदी वैष्णवांच्याकडे जाऊन सुद्धा. तर ह्या भावनेनं आपण स्कॉलरशिप दाखवण्यासाठी आपण प्रयत्न करू नयेत, भगवंत स्कॉलरशिपवरती आकर्षित होत नाहीत. नंतर जीव गोस्वामी त्यांची सेवा करत होते, तर जीव गोस्वामी त्यावेळेला यमुनेमध्ये पाणी आणण्यासाठी गेले होते आणि रूपनारायण सर्टिफिकेट घेऊन आनंदानं पायऱ्या उतरत होता, तर जीव गोस्वामी घागर खांद्यावरती आहे पाणी घेऊन वरती जात होते. म्हणजे अरे एवढा आनंद झालेला आहे, साजिक आहे, रूप गोस्वामीने म्हटल्यानंतर कोणाला आनंद होणार नाही, भक्तांना म्हटल्यानंतर कोणाला आनंद होणार नाही. पण रूपनारायणने चूक केली, त्यांनी सांगितलं हे बघ मी रूप गोस्वामींना हरवून आलेलो आहे, एकदम जीव गोस्वामींना असा राग आला रूप गोस्वामींना हरवून आलेलो आहे, हा तर काय आहे, दिस इज टू सर्टिफाय. त्यांना कळालं नाही. हा जीव गोस्वामींना आवडतो कसा राग आला, कारण की हा एक वैष्णवांचा अपमान आहे, वैष्णवांना कोण हरवू शकतं, कोणी नाही. तर ही रूप गोस्वामींची नम्रता आहे की ह्या वाद करायला आलेला आहे, भक्ती शिकायसाठी आलेला नाही, तर म्हणण्यात काय अर्थ आहे, म्हणून त्याला देऊन टाकलं सर्टिफिकेट. पण जीव गोस्वामी म्हणाले की नाही, मी रूप गोस्वामींचा शिष्य आहे आणि माझ्यावर तुम्ही चर्चा करा, आणि तिथं त्यांनी त्यांना पूर्णपणे पाडाव केला, सर्टिफिकेट काढून घेतलं. भाव काय आहे की शास्त्र पंडित आहे म्हणून आपण दाखवता कामा नये. तर चैतन्य महाप्रभू हे स्वयं भगवान, या सर्व गोष्टी जगन्नाथ मिश्राशी काही संबंध नाही आहे, पण जगन्नाथ मिश्रांशी संबंध चैतन्य महाप्रभूंचा आहे आणि चैतन्य महाप्रभूंचा संबंध आपला आहे, म्हणून या सगळं सांगतोय. चैतन्य महाप्रभूंनी हा भाव दाखवले गुरुसमोर आपण कसं गेलं पाहिजे. तर अशी त्यांनी दीक्षा ग्रहण केल्यानंतर त्यानंतर पुन्हा जे आले नवद्वीपमध्ये तेच निमाई पंडित राहिले नाहीत. सगळीकडे जिथे जातील तिकडे त्यांनी प्रचार सुरू केला. आपल्या शाळेमध्ये सुद्धा त्यांनी व्याकरण ज्यावेळेस शिकवतील त्यावेळेला त्यांनी सर्व काही कृष्णा मध्ये ठेवूनच व्याकरण शिकवायला लागले. सगळं काही, सगळ्याच व्याकरण जे आहे, जे काही विषय जे आहेत, हे सर्व विषय जे आहेत हे भगवंताच्या संबंधी या दृष्टीनं ते शिकवू लागले. आणि नंतर नंतर तेवढा भाव त्यांचा की गोपी 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 अशाच भावने ते कायम असायचे. विद्यार्थी म्हणजे घ्यायला वेळ लागले, हे शिक्षक जो आहे त्याला वेळ लागलेला आहे. पण काही लोकांना संबंध की गोपी भाव जो आहे, खास करून त्यांचे जे खास पार्षद आहेत त्यांना कळालं. आणि त्यानंतर त्यांनी इच्छा प्रकट केली की आता आपलं जे खरं कार्य आहे हे करण्यासाठी आपण सुरुवात केली पाहिजे, आणि म्हणून त्यांनी संन्यास धारण केला. संन्यास धारण केल्यानंतर जगन्नाथपुरी इथं आले, आणि त्यावेळेला जगन्नाथ मिश्रा यांचा देहांत झालेलाच होता. त्यानंतर सची माता एकटीच, नुकतंच त्यांचं दुसरं लग्न झालेलं विष्णुप्रिया. पण ह्या सर्वांचा त्याग करून स्वयं भगवान संन्यास धारण करतायत, तर कशासाठी, आपला सर्वांचा उद्धार करण्यासाठी, आणि जगन्नाथपुरी इथं येऊन राहतायत. ज्याला सर्वप्रथम जगन्नाथपुरी इथं आले, धावत 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 अलालनाथ इथे आल्यानंतर भगवंताला बघण्याची इतकी ओढ की ज्याला भगवंताचा जगन्नाथ मंदिराचं जे त्यांनी चक्र पाहिलं ते पाहिल्यानंतरच चैतन्य महाप्रभूंच्या शरीरामध्ये अष्टविकार प्रकट व्हायला लागले आणि गडबडून जमिनीवरती रुळायला लागले. कसे बसे उठायचे, पुन्हा गडबडीत लोळायचे, असं करत 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 जगन्नाथ मंदिरामध्ये आले. सिंहद्वारापर्यंत आल्यानंतर त्यानंतर आतमध्ये आले आणि जगन्नाथ यांना पाहिल्यानंतर ताबडतोब त्यांनी दंडवत केला. तर तिथे जे मंदिराचं रक्षण करणारे किंवा देखरेख करणारे जे कारभारी होते या सर्वांनी जाऊन सार्वभौम भट्टाचार्यांना जे टेम्पल कमांडर त्यांना कल्पना दिली की असं कोणतरी संन्यासी आलेले आहेत, त्याने मंदिरामध्ये पडलेले आहेत. आणि त्यांना लोकांना कळालं नाही की त्यांना त्यांच्यामध्ये असे कोण व्यक्ती आहे. तसं सार्वभौम भट्टाचार्य यांना सुद्धा कळालं नाही, तर त्यांना कळालं की हा कोणतरी थोर संन्यासी आहे. पण त्यांनी त्यांना उठवलं आणि स्वतःच्या घरामध्ये आणलं आणि त्या घरामध्ये त्यांनी त्यांची सेवा केली आणि तिथं त्यांचे 7 दिवस वादविवाद झाला. सार्वभौम भट्टाचार्यांचं अंतःकरण त्यांनी बदललं आणि असा एक कोरड अंतःकरण असलेला जो मायावादी, पण त्यांनाही त्यांनी भक्ती प्रदान केली. तर सार्वभौम भट्टाचार्य हे एवढे शुद्ध भक्त बनले की भागवतमध्ये त्यांना मुक्ती म्हटलं की त्यांना एकदम त्याचा तिटकार यायचा. मुक्तीपदे सदाय वाट हा श्लोक त्यांनी वाचला आणि त्यांनी चैतन्य महाप्रभूंच्याकडे गेले की चैतन्य महाप्रभू मुक्ती हा शब्द वाचल्यानंतर माझ्या मनामध्ये तिटकारा एवढा खेळच होतो, यांना आपण भक्तीपदे करूया. चैतन्य महाप्रभू सांगतात की नाही नाही आपण शास्त्र बदलू शकत नाही. तर मुक्ती ज्या आहेत या सुद्धा अनेक प्रकारच्या मुक्ती आहेत. तर भगवंताला मुक्तीबद्दल चिंता करण्याची काय गरज नाही, कारण कपिल देव सांगतात की माझे भक्त जे आहेत दियताम न गृहणंती, म्हणजे मी दिलं तरी या मुक्तीची ते अपेक्षा करत नाहीत, जरी दिलं तरी मुक्तीची अपेक्षा करत नाहीत. कारण मुक्ती म्हणजे काय आहे, ग्रॅज्युएट होणं, नोकरी नाही काय फायदा. तुम्ही जर ग्रॅज्युएट झालात फायदा काय, मुक्ती म्हणजे काय, दुःखातून मुक्त झालात पुढे करणार काय, सर्व दुःखातून मुक्त झालात संसार चक्रातून जन्ममुक्त झाला पण करणार काय, स्वभावानुसार जोपर्यंत तुम्ही वागत नाही तोपर्यंत पुन्हा तुम्ही नंतर पुन्हा बघा आता ग्रॅज्युएट झालेलं पुन्हा काय असेल नोकरी मिळेल त्याला काय करा, पोस्ट ग्रॅज्युएट व्हा, म्हणजे पुन्हा शाळेत जायला पाहिजे. पोस्ट झाल्यानंतर ग्रॅज्युएट झाल्यानंतर सुद्धा नोकरी मिळत नाही, चला पीएचडी करा, पीएचडी झाल्यानंतर सुद्धा नोकरी मिळत नाही आणखी एक पीएचडी करा. तर शिक्षण घेत 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 शेवटी मृत्यू, बरोबर आहे, नोकरी मिळतच नाही. तुम्ही हसत असाल पण अशी एक व्यक्ती अमेरिकेमध्ये मी गाठ पडली मला की त्यांना 3 पीएचडी आहेत पण अजून नोकरी नाही, 3 पीएचडी आहेत, अशा पीएचडी आहेत की ज्यांना आता या जगामध्ये काही किंमत पण नाही, असे कुठले आजकाल विषय पण एवढे निघतात त्यांना पहिल्यांदा आकर्षण असतं पण पीएचडी झाल्यानंतर कोण विचारत नाही त्या विषयांना, नोकरी मिळत नाही. तर चैतन्य महाप्रभू सर्वम भट्टाचार्य हे स्वतःच्या यांनी भक्ती जी आहे ही मुक्ती आपण पाळून टाकूया. मुक्ती म्हणजे काय, एक तुम्ही ग्रॅज्युएट झालात पण नोकरी नाही त्याचा उपयोग झालेला नाही अजून. भक्ती म्हणजे तुम्ही ग्रॅज्युएट अगोदर जातात म्हणून तर तुम्हाला नोकरी मिळते. सेवा, सेवा महत्वाची आहे. तर त्यासाठी भगवंताची सेवा आपल्याला ज्यावेळी प्राप्त होते आपोआप आपल्याला मुक्ती प्राप्त होते सर्व बंधनातून, त्यासाठी वेगळा प्रयत्न करण्याची गरज नाही. म्हणून सार्वभौम भट्टाचार्य चैतन्य महाप्रभू सांगितले की तुम्ही मुक्ती जी आहे या दृष्टीनं व्यासदेवांनी इथं उपयोग केला आहे. मुक्तीपदेस दायवा तो अधिकारी म्हणतो, तर हा अधिकार गाजवण्यासाठी पण आपण भक्ती करत नाही. भगवंताची सेवा हा आपला स्वभाव आहे म्हणून आपण भक्ती करतो. तर चैतन्य महाप्रभू दाखवून दिलं की शास्त्र जे आहे हे बदलण्याची काय गरज नाही, शास्त्र ही परिपूर्ण आहेत, फक्त आपण त्याला ते जो समजून घेतलेला आहे आणि जो आपल्या स्वतः जीवनामध्ये त्याचा उपयोग करतोय अशा व्यक्तीकडनंच आपल्याला ते शास्त्र समजून घेतलं पाहिजे. तर शास्त्र आपल्या जीवनामध्ये पालन केल्याशिवाय समजत नाही, त्यावेळेला ते फक्त डोक्यामध्ये राहतं पण भक्ती ही हृदयापासून होते. शास्त्र डोक्यामध्ये राहतं, ते डोक्यातनं हृदयात यायला फार वेळ लागतो. डोकं फार वरती आहे ना, ते सरळ राहायचा प्रयत्न करतं, ते हृदय डोकं खाली गेल्याशिवाय ते खाली येत नाही. हा समान पाणीचं लेवल असते, तर त्याप्रमाणे डोक्यातनं हृदयापर्यंत येण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. तो प्रामाणिक जप आणि सेवा, तर डोक्यातचं ज्ञान ठेवून उपयोगाचं नाही. तर चैतन्य महाप्रभू स्वयं संन्यासी, त्यांना स्वयं भगवान तर सार्वभौम भट्टाचार्यांच्या द्वारा आपल्याला ही शिकवण देत आहेत की भक्ती आणि मुक्ती याच्यातलं फरक काय आणि आपण मुक्तीसाठी प्रयत्न केला नाही पाहिजे. तुकाराम महाराज सांगतात की हे ची दान देगा देवा तुझा विसरण धावा, नलगे मुक्ती धनसंपदा संत संग देई सदा. हे मागणं कशासाठी गेलेलं आहे की नलगे मुक्ती, मला मुक्ती पण नको धन पण नको संपदा पण नको, संत संग देई सदा, संतांचं संग दे कशासाठी, चांगला महाप्रसाद मिळतो. संत किती जरी चुका केल्या तरी आपला गौरव करतात, बाहेर कोण करणार आहे, एक चूक केली तर तुम्हाला सगळे दुसऱ्या दिवशी इंटरनेटवरनं सगळीकडे. पण भक्त लोक किती चुका करा पुन्हा सांगतात, आनंदानं मिठी मारतात, प्रसाद देतात, हा असू दे चांगलं आहे कसं काय नाही, स्वभाव आहे आपला, आपण कंडिशन्ड आहोत, आपला स्वीकार करतात, हा म्हणून आपण येतो. तर संतांच्या संगतीमध्ये राहायचं कशासाठी, संतांची गावी प्रेमाचा सुकाळ नाही दुःख क्लेश तळमळ. संतांच्या गावी प्रेमाचा सुकाळ आहे म्हणजे प्रेमच आहे, प्रेम पुमरतो महान, नाही दुःख क्लेश, तिथे कुठल्याही प्रकारचं दुःख नाही. जरी दुःख असलं तरी त्या दुःखामध्ये सुद्धा आपण भगवंताला विसरत नाही, हे एक प्रकारचं सुखच आहे. दुसरीकडे जे लोक आहेत हे दुःख आल्यानंतर भगवंताला विसरतात, परंतु कृष्ण भावनेमध्ये जे लोक आहेत हे दुःख आल्यानंतर भगवंताची जास्त आठवण करतात. नाही दुःख क्लेश तळमळ, दुःख आणि क्लेश सुद्धा त्यांना आणि तळमळ ही सुद्धा एक रसस्वादन देते आहे, की एक उच्च प्रकारचा अनुभव प्राप्त करून देते आहे की कसं आपण भगवंतावरती निर्भर राहावं. आणि म्हणून प्रेम त्यांना प्राप्त होतं. म्हणून कितीही दुःखामध्ये भक्त असला, कितीही क्लेश, कितीही तळमळीमध्ये भक्त असला, तरी तो भगवंताच्या जवळ असतो. म्हणून त्याला ते दुःख क्लेश तळमळ हाचा अनुभव कधीही होत नाही. तर बाहेरचे लोक कधी कधी आश्चर्य होतात, हा हे कसं शक्य होतं ह्या लोकांना, कारण ते भौतिक स्तरावरती नाही आहेत म्हणून ते शक्य होतं. भौतिक स्तरावरती दुःख क्लेश तळमळ आहेत, आत्मिक स्तरावरती दुःख क्लेश तळमळ नाहीच आहे. म्हणून हा भौतिक स्तरावरचा दुःख क्लेश तळमळ जो आहे हा शरीराचा, आणि म्हणून शरीराला दुःख क्लेश तळमळ आहे पण जीवाला नाही आहे, हे त्याला ज्ञान आहे. आणि त्याचा जसा अनुभव येतो त्या त्या मात्रेमध्ये तो दुःख क्लेश तळमळ ह्यातून मुक्त होत जातो, स्वतःच्या आणि इतरांच्या पण. आणि केवळ आत्मस्तरावरती सर्व तो पाहायला लागतो. आणि म्हणून मुक्ती जी आहे ही केवळ देहस्तरावरती आहे, परंतु आध्यात्मिक स्तरावरती आपल्याला ती आणून पोचत नाही. आणि म्हणून संतांची एक गावी प्रेमाचा सुकाळ, संतांच्या गावामध्ये राहिल्यानं प्रेम आपल्याला प्राप्त होतं. आणि ह्या प्रेमापुढी कितीही जरी मोठं दुःख झालं आपल्यामध्ये असलं तरी ते पार करून जाण्याची ताकद आपल्यामध्ये येते. आणि म्हणून आपण संतांच्या संगतीमध्ये, भक्तांच्या संगतीमध्ये नित्य राहावं. किती जरी दुःख असेल ते संतांच्या संगतीमध्ये आपण विसर जरी नाही पडला तर त्याला योग्य तऱ्हेने स्वीकार करण्याचा आणि त्याला योग्य तऱ्हेनं सामोरे जाण्याची ताकद आपल्यामध्ये येते, अन्यथा बाहेर कुठे येणार नाही. म्हणून संतांच्या संगतीमध्ये राहतो आपण, प्रेमाचं सुकाळ आहे. तर चैतन्य महाप्रभू ज्यावेळेला सार्वम भट्टाचार्य हा ह्यांच्याशी हा संवाद होतोय त्यावेळेला प्रेम प्रदान करतायत, आणि त्यामुळे त्यांचं अंतःकरण पूर्ण बदलून जातं. आणि मग चैतन्य महाप्रभू तिथे राहायला सुरुवात करतात. अशा लहान अशा घरामध्ये त्यांचं पुढे गंभीरा या नावानं त्यांचं वर्णन केलेलं आहे त्याच्या शास्त्रामध्ये. तर गंभीरा इथे चैतन्य महाप्रभू राहतात आणि तिथे ते भाव प्रगट करतायत की कशी कृष्ण भक्ती म्हणजे काय. तर एवढे ते कृष्ण प्रेमामध्ये विभळ असायचे की रात्री झोप सुद्धा नाही घ्यायचे. हा कधी दरवाजा उघडून हा समुद्राकडे पळत पळत जायचे. समुद्र हाताने यमुना पाहिली की जिथं गोपी भगवान श्रीकृष्णाच्या रास करतायत हा भाव त्यांच्यामध्ये यायचा. आणि म्हणून ते पळत 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 जायचे यमुनेचं दर्शन करायला, म्हणजे सागराचं दर्शन करायला. आणि काही काही वेळेला भिंतीवरती डोकं आपायचे, असे डोकामधून रक्त भिंतीवरती यायचं. एवढे की का माझ्यामध्ये कृष्ण भक्ती नाही आहे, का माझ्यामध्ये कृष्ण भक्ती येत नाही. मी कृष्ण भक्त जर असतो तर माझा भाव जो आहे ह्याच्यातनं मला हे का जाणून येत नाही की माझ्यामध्ये का श्री कृष्ण. गोपी जे आहेत पहा की कृष्णासाठी प्राण द्यायसाठी तयार आहेत, माझ्यामध्ये तो का भाव येत नाही. म्हणून ते डोकं आपलं सद्भिंतीवर ते हा तर आपण प्रयोग करू नका. भाव धारण करा की आपण माझ्यामध्ये कृष्ण भक्ती का येत नाही सतत. म्हणून कालच्या प्रवचनामध्ये सांगत की स्वयं भगवान ज्यावेळेला भक्त म्हणून येतात त्यांच्यापेक्षा उच्च भक्त कोण असू शकेल. ते आपल्याला दाखवून देतात की भक्ती म्हणजे काय. आपल्याला 16 माळा झालं की आपल्याला वाटतं की हा आपल्यामध्ये केवढे भक्त मोठे झालो आपण. दुसरे नाही करत माळा, तुझ्या माळा झाला नाही हा मायेमध्ये आपण लगेच दुसऱ्यांना आपण पाहायला लागतो. चैतन्य महाप्रभू जे आहेत स्वतः भक्त किती भगवान स्वयं भगवान. तर त्यांना त्यांचे जे सेवक आहेत गोविंदा हे कडी लावून बंद करून ठेवत असत आतमध्ये, तरी पण ती कडी तोडून चैतन्य महाप्रभू बाहेर पसत पळत 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 समुद्रामध्ये जाऊन पाहत. कधी एकदा तर समुद्रामध्ये जाऊन पडले आणि लोक हुडका थुडका स्वरूप दामोदर रामानंद राय स्वतः गोविंद हे पळत 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 जात आहेत. कुठे आहेत चैतन्य महाप्रभू, कुठे आहेत कुठे आहेत. हा तर एक कोळी आहे, हा तो कोळी आनंदामध्ये येत असतो की आज फार मोठा मला मासा मिळाला. हा तर रात्रीच्या वेळेला मासेमारी करायला गेलेला आहे. चैतन्य महाप्रभू विभळ होऊन समुद्रामध्ये झोकून देतात स्वतःला देहत्याग करण्यासाठी. काय उपयोग आहे या जगात, काय उपयोग आहे देहाचा. आपण समुद्रामध्ये यमुनेमध्ये उडी घेतात तर कोळीला आनंद फार मोठा मासा मिळाला आहे. तर इथे येतात वाहतायत येतात की त्याचं जे भाव जो आहे हा बदलत गेलेला आहे. कारण चैतन्य महाप्रभू शरीराला स्पर्श झाला एन के प्रकारेण. आणि स्वरूप दामोदर रामानंद येतात की राहो तुम्ही कुठं चैतन्य महाप्रभूंना बघितलं का? म्हणजे नाही 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 चैतन्य महाप्रभू आम्हाला काय दिसलं नाही. मग त्याने चैतन्य महाप्रभू पाहतात स्वरूप दामोदर यांच्या जाळ्यामध्ये चैतन्य महाप्रभू जायचं म्हणजे तुम्हाला मला फार मोठा मासा मिळाला. हा तुमचा की अरे हा मासा नाही आहे, ही व्यक्ती आहे आणि हे चैतन्य महाप्रभू आहेत. हा की हा बरोबर आहे, ह्यांना स्पर्श केल्यापासून माझ्या मनामध्ये काहीतरी निराळच येत आहे, त्यामुळे हा कृष्ण प्रेम प्रकट झालं त्याच्यामध्ये. चैतन्य महाप्रभू अशा भावनेमध्ये जगन्नाथपुरीमध्ये राहत होते. दररोज सकाळी उठल्यानंतर चैतन्य महाप्रभू सर्वप्रथम जय जगन्नाथ दर्शन मंगलारती सर्वप्रथम जगन्नाथ दर्शन करायला जात आणि ते जगन्नाथाच्या जवळ कधी गेले नाहीत, तिथे गरुड स्तंभ आहे तिथेच उभे राहिले. कारण चैतन्य महाप्रभूचा भाव होता की मी भक्त नाही आहे, तर भगवंताच्या जवळ मी कसं जाणार, म्हणून ते गरुड स्तंभाजवळच उभे राहत होते. तिथं राहून आजही पा गरुडस्तंभावरती चैतन्य महाप्रभूंच्या हातांचं ठसे आहेत की चैतन्य महाप्रभू त्या गरुडस्तंभाला गत्त मिठी मारून, कारण त्यांना भाव एवढा असायचा की सरळ ते उभे पण राहू शकत नाही, त्यांना भाव एवढा असेल ते खाली घसरून पडायचे. तर तिथं पाहून तिथं राहून ते जगन्नाथ दर्शन घ्यायचे आणि बाकी सर्वजण सर्वजणांचे पुढे जाऊ, हे सगळे येणारे जे दर्शनार्थी हे सर्व भगवंताचे भक्त आहेत. तर ह्या भावनेनं त्यांनी जगन्नाथ दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्यानंतर पुन्हा सगळ्या भक्तांच्या भेटीसाठी जात होते आणि दुपारी पुन्हा समुद्र स्नान करून हरिदास ठाकूरला भेटून पुन्हा जगन्नाथ दर्शनला कित्येक वेळेला जगन्नाथ दर्शन घ्यायला जायचे चैतन्य महाप्रभू आणि तिकडनं प्रसाद घेऊन यायचे स्वतः, कारण हरिदास ठाकूर स्वयं भगवान त्याचं दर्शन घ्यायला जगन्नाथ मंदिरामध्ये जाऊ शकत नसत, कारण म्लेच्छ घरामध्ये जन्म झाल्यामुळे यवनामध्ये यवन घरामध्ये त्यांना चैतन्य महाप्रभूंनी बाहेर एक झोपडी बांधून दिली जिथून ते जगन्नाथ चक्राचं दर्शन करत असत. तर तिथे ते राहत, तर स्वयं भगवान जगन्नाथ सचल जगन्नाथ हे त्यांना प्रसाद घेऊन येत असत हरिदास ठाकूरानं. ते प्रसाद घेतल्यानंतर काही कृष्ण कथा, त्यानंतर संध्याकाळी गदाधर पंडित यांच्याकडे जात त्यांच्या भागवत ऐकण्यासाठी. आणि भागवत कसं आपण ऐकावं हे गदाधर पंडित आणि चैतन्य महाप्रभू आपण शिकलं पाहिजे. चैतन्य महाप्रभूंच्या दोन कथा अतिशय त्यांना प्रिय, एक प्रल्हाद महाराज आणि दुसरी ध्रुव महाराज. या गदाधर पंडित त्यांच्याकडे ऐकण्यासाठी दररोज तोता गोपीनाथ तिथे जायचे संध्याकाळी आणि गदाधर पंडित त्यांना त्या कथा ते वाचून दाखवायचे आणि कसं भावपूर्ण म्हणजे त्यांच्या डोळ्यातनं पाणी यायचं या कथा वाचताना. तर इतकं की ज्यावेळेला हे जे पूर्ण भागवत जे आहे हे आजकाल असं प्रिंट केलेलं नसायचं, लिहिलेलं असं शाईने, ते सर्व भागवत जे आहे हे पूर्णपणे साफ होऊन गेलं होतं. एवढं त्यांच्या डोळ्यातून अश्रू पडायचे हे भागवत वाचताना गदाधर पंडित, चैतन्य महाप्रभूंचं ऐकताना तसाच अश्रू प्रवाह त्यांच्या डोळ्यामध्ये व्हायचा. तर चैतन्य महाप्रभू त्यांना पुन्हा सांगायचे, आणखी एकदा सांग, आणखी एकदा वाच, आणखी एकदा वाच, पुन्हा पुन्हा त्याच कथा ऐकायचे. आज आपल्याला नरसिंह चतुर्दशी ज्यावेळेला येते त्याला आपण प्रवचन काय ऐकणार आहे, आपण प्रल्हादाने भक्ती केली नरसिंहदेव खांबातनं बाहेर आले माहिती आहे आपल्याला. हा आपण त्याला थोडा वेळ गेलं तरी चालते, प्रसादाला जायचं ना मग वेळ पोचू आपण. उत्सवाला जाणं म्हणजे काय, प्रसादाला जाणं. तर असा भाव नव्हता त्यांचा की अरे प्रल्हादांची कथा होती आहे, म्हणजे आनंदानं प्रेमानं पळत आपण गेलं पाहिजे. ध्रुव महाराजांची कथा होती आहे, भागवत जो आहे हा कधी शिळा होत नाही, सगळ्या गोष्टी जगामध्ये शिळ्या होतात. ज्यावेळेला जेवढा आपण ऐकतो तेवढा आपला आनंद प्राप्त वाढला पाहिजे. जर त्याच्यामध्ये ऐकायला कंटाळा येत असेल तर समजावं आपण की आपण त्याच्यामध्ये आपल्यामध्ये तेवढा भाव अजून झालेला नाही, आपण अजूनही भौतिक स्तरावरती आहोत. कारण आध्यात्मिक स्तरावरती आपल्याला काय आहे, मच्चिता मदगत प्राणा बोधयंते परस्परम कथयंत शिमाम नित्यम तिष्ठंती चरमंती च. भगवान सांगते की मच्चिता, भगवंत भक्त कोण आहे, मच्चिता ज्याचं चित्त सर्व माझ्यावरती अडकलेलं आहे, मदगत प्राणा मी त्याचा प्राण आहे, बोधयंते परस्परम. असं ज्या वेळेला भगवंताशी संबंध आपले निर्माण होतात तर भक्त लोक काय करणार, समजा तुमचं कोणावरती प्रेम आहे तर तुम्ही काय कराल, त्या व्यक्तीबद्दल सर्वकडे बोलत सुटाल. तर भगवंतावर जे आपलं प्रेम असेल, बोधयंते परस्परम की एकमेकामध्ये ते काय चर्चा करतात, भगवंताच्या लीलांचं वर्णन करतात, भगवंतांच्या भक्तांच्या लीलांचं वर्णन करतात, जे काही भगवंताच्या भगवंताच्या समान आहेत, भगवंताच्या भक्तांच्या लीला हे भगवंता समान आहेत. ह्याचं कारण त्यांच्या लीला ऐकताना सुद्धा आपण भगवंताचं स्मरण करतो. तर बोधयंते परस्परम कथयंत्यस्ति माम नित्यम, सांगितलं की सकाळ संध्याकाळ कथयंत्यस्ति माम नित्यम, नित्य हे भगवंताच्या कथा ऐकण्यामध्ये ते रममाण होतात. तुष्यंती रमंतीच, तुष्यंती म्हणजे त्याच्यामध्ये आवड होते आणि त्याच्यामध्ये रममाण होतात. तर हा अशा तऱ्हेनं आपण भगवत भक्ती किंवा भगवत कथा ऐकल्या पाहिजेत. ज्यावेळेला आपल्याला वाटतं की अरे फार वेळा ऐकल्या आता काय ऐकणार, याच्यामध्ये ऐकणार, असा ज्यावेळेला आपल्याला भाव येतो त्यावेळेला समजलं पाहिजे की आपण भक्ती नाही, फक्त ते आपल्या डोक्यामध्ये आहे, पंडित्य आहे, पण भाव नाही. आणि तो भाव प्रकटण्यासाठी पुन्हा पुन्हा आपण ऐकलं पाहिजे. स्वतः चैतन्य भाव सांगतात की 100 वेळा जरी ऐकलं तरी पुन्हा गदाधर पंडितकडे जायची, आज प्रल्हादाची कथा वाच, आज ध्रुवमहाराजांची कथा वाच. तर ह्याच्यामध्ये आपल्याला कळतं चैतन्य महाप्रभू दाखवून देतात की भक्त यांनी हा भाव ग्रहित धरला पाहिजे भागवत ऐकताना किंवा चैतन्य लीला ऐकताना किंवा भगवंताच्या भक्तांची लीला ऐकताना की आपण किती जरी ऐकलं तरी आपण त्याचा कंटाळा नाही आला पाहिजे. तर गदाधर पंडित यांच्याकडे भागवत वाचल्यानंतर पुन्हा अगदी रात्र झाल्यानंतर गंभीरामध्ये येत आणि तिथे स्वरूप दामोदर आणि रामानंद राय यांच्याशी चर्चा करत असत अतिशय उच्च लीलांच्यावरती, कारण ह्या दोन ज्या आहेत ललिता विशाखा, आणि म्हणून त्यांच्याकडून चैतन्य महाप्रभू स्वयं कृष्णलीलांचं वर्णन ऐकत असत अगदी भावविभोर होऊन. कृष्णलीलां ज्या आहेत सर्वांच्यासाठी नाही आहेत. चैतन्य महाप्रभूंनी हरिनाम संकीर्तन सगळ्यांना दिलं, पण चैतन्य महाप्रभूंच्या कृष्णाच्या लीला ज्या आहेत या भक्तांशी त्यांनी चर्चा केली, सगळ्यांच्याबरोबर नाही केली, कारण सर्वांना नाही समजणार. हरिनाम सगळ्यांना शुद्ध करतं, या लीलामध्येही तेवढंच सामर्थ्य शुद्ध करण्याचं, परंतु त्याची बद्धावस्था एवढी आहे जीवाची की त्या लीला त्याला समजणार नाहीत, उलट त्याच्यावरती उलटा परिणाम होईल. तसा कलियुगामध्ये लोकांच्यावरती कृष्ण लीलेंचा उलटा परिणाम झालेला आहे. हा कारण तो उलट्या रीतीने ते वाचतायत त्यासाठी. तर हरिनाम भगवंतांनी चैतन्य महाप्रभूंनी सर्वांना दिलं पण कृष्णलीला दिल्या नाहीत. परंतु कृष्णलीलेमध्ये हरिकृष्ण हरिनामामध्ये कृष्णलीला आपोआप समान आहेत, त्याच्यामध्ये सामावलेले आहेत. जसं जसं आपण हरिनाम करत जाऊ तसं तसं आपलं चित्त जे आहे शुद्ध होतं. भागवत मी सांगितलेलं आहे की नाम रूप गुण लीला हा स्तर आहे. नाम पहिला नाम शुद्ध झालं पाहिजे. नाम ज्यावेळेला शुद्ध होतं त्याची प्रगती कशामध्ये येते, रूप म्हणजे भगवंताला जसं आहे तसं आपण समजून घेऊ शकतो. भगवंताच्या मूर्तीसमोर आल्यानंतर आपल्याला भगवंत उभे आहेत असं सुद्धा वाटत नाही की आपण मूर्तीसमोर उभे आहोत, एवढा परिवर्तन झालं पाहिजे आपल्यामध्ये. की नाम रूप नंतर गुण, त्यांचं गुण ऐकण्याबद्दल आपल्या मध्ये भाव जो आहे हा असा होतो, आणि लीला लीलांचं आपण स्मरण करायला लागतो. आजकाल काही काही संस्था आहेत की आपल्याला एकदम लीलामध्ये घेऊन ठेवतात. तर लीला हे शुद्ध नाम ह्या पहिले तीन स्तर जे आहेत हे स्तर शुद्ध असेल तर आपण लीला ह्याच्यामध्ये आपण भगवंताच्या सामील होऊ शकतो. केवळ मनानं लीलांचं चिंतन केल्यानं होणार नाही. तर स्वयं चैतन्य महाप्रभू दाखवत आहेत की हा भाव केवळ स्वरूप दामोदर रामानंद राय यांच्याशी गंभीरात ही चर्चा करतायत. तर असा हा चैतन्य महाप्रभूंची दिनचर्या, ही भक्तांची दिनचर्या कशी असायची, नित्य भगवत भक्ती भगवत सेवेमध्ये, असं चैतन्य महाप्रभूंनी जगन्नाथपुरीमध्ये वास्तव्य केलं. तर आपण आज थांबू इथे, त्याच्यानंतर दक्षिण यात्रा आहे, वृंदावन यात्रा आहे. हरे कृष्णा. कोणाला काही
नाम शुद्ध नाम घेतल्याशिवाय पुढच्या टप्प्यांमध्ये आपण एकाच वेळी या चार गोष्टी विकसित करण्याचा प्रयत्न करत असतो. भगवंताचं नामस्मरण देखील आपण करतो, भगवंताच्या रूपावर ज्ञान करण्याचा, त्यांची सेवा करण्याचा पण प्रयत्न करत आहोत. भगवंताचा गुणगौरव म्हणून भगवंताच्या निधाने आपण श्रवण करतो, म्हणजे समजून घ्यायचं की पहिल्यांदा मग रू मग गुण मग लिहिला हे कशा प्रकारे समजत आहे.
भक्ती विनोद ठाकूर याचं वर्णन करतायत की या चारही गोष्टी ज्या आहेत या आपल्याला ज्या मात्रेमध्ये आपण जप शुद्ध करतो त्या मात्रेमध्ये रूप गुण लीला आपल्या अंतःकरणामध्ये प्रकट होते. या चारही गोष्टी आपण करू शकतो एकाच वेळेला, आणि ही खास चैतन्य महाप्रभूंची खास करून प्रभुपादांची कृपा आहे. प्रभुपादांनी भागवत पूर्णिमेच्या अगोदर कृष्णकथा दिल्या, कृष्णावरती पुस्तक दिलं 10व्या स्कंदावरती, आणि प्रभुपाद सांगतात की 10वा स्कंद आपल्याला केव्हा समजेल, ज्यावेळेला आपण 9 स्कंद वाचेल त्यावेळेला. परंतु 9 स्कंद व्हायच्या अगोदर प्रभुपादांनी कृष्णलीला सगळ्यांना दिला. त्याचं का केलं? कारण त्या कृष्णलीलांचं वर्णन प्रभुपाद शुद्ध रीतीनं कसं समजून घ्यावं हे पण करतायत. प्रत्येक रास्त आपण पाहत त्यांची तात्पर्य जी आहे त्या जे प्रभुपाद सांगतायत की तिथे आपल्याला त्या लीला समजून घेण्यासाठी काय केलं पाहिजे हे पण तिथेच सांगतायत प्रभुपाद. त्या लीलांच्या मध्येच सांगतायत जप केला पाहिजे. हा प्रल्हादांच्या कथेमध्ये कंटिन्युअस 10 परपोर्ट आहेत की एकच की जप करा जप करा जप करा जप करा. 10 परपोर्ट आहेत कंटिन्युअस. आता प्रभुपादांना प्रत्येक वेळेला का अशी 10 परपोर्ट एका पाठोमाठ एका पाठ बदलायची गरज होते? कारण जप हे महत्वाचं आहे. जप जसा शुद्ध होईल तसं रूप गुण लीला. म्हणून जप शुद्ध करण्याकडे आपला प्रयत्न असला पाहिजे. बाकीचं जे आहे लीला शुद्ध अंतकरणानं स्मरण केल्या पाहिजेत. कसं होणार? शुद्ध अंतकरण असेल तर होणार. भगवंताला आपण शुद्ध अंतकरणानं पाहिलं पाहिजे तर आपल्याला. पण ते शुद्ध अंतकरण होणार कधी? तर जे मूळ जे आहे हे शुद्ध अंतकरण जे हे कसं होणार आहे? चेतो दर्पण महाजनन. तर ह्या चारही गोष्टी प्रभुपादांनी आपल्याला दिलेल्या आहेत आणि चारही गोष्टी आपण इस्कॉनमध्ये करतो. तर ज्या ज्या मात्रामध्ये आपण ही जी जप करतो आहे शुद्धतेनं त्या त्या मात्रेमध्ये ह्या सर्वांचा उदय आपल्या हृदयामध्ये प्रकाशित होईल. आणि म्हणून रूप गोस्वामी सांगतायत की सात कृष्ण नाम चरितादि सिताप्त विद्या पित्तोपतप्त रसनस्य न रोचिकानु किंत्वादरात अनुदिनम खलुष्वैव जिष्टात स्वाद्वी क्रमात भवती तद्गद मूलहंत्री. म्हणजे स्यात कृष्ण नाम चरितादि सित म्हणजे एका शुगर कॅन्डी किंवा एखाद्या साखरेसारख्या आहेत गोड आहेत. पित्तोपतप्त रसनस्य न रोचिकानो. परंतु आपलं अंतःकरण कसं आहे हे एखाद्या कावीळ झालेल्या व्यक्तीसारखं आहे. आता कावीळ झालेल्या व्यक्तीला काय होतं? उसाचा रस कडूच लागतो, बरोबर आहे? जरी गोड असला तरी साधारण सशक्त व्यक्ती आहे त्याला त्या रसाचं आस्वादन करता येईल. पण शुद्ध भक्त जसं वर्णन करतात ते खरोखरच त्या रसाचं आस्वादन करतायत. आणि आपण त्याच कथा ऐकतोय पण आपल्याला झोप येते, कंटाळा येतो, किती वेळेला ऐकायचं असे विचार येतात. हा आजकाल सेलफोन तर आलेले आहेत, आणखी काही महत्व आपल्याला निर्माण करून देतं त्याच्यामुळे. तर पूर्वीचे साधूंना सेलफोन नसतात त्यामुळे एकतरी चिंता नाही, कॉन्सन्ट्रेट व्हायचे. तर हे जे आहे हे पित्तोपतप्त रसनस्य न रोचिकानो. त्याच्यामध्ये आपल्याला रसनस्य आपल्याला त्यामध्ये रस कळत नाही. किंवा आदरात परंतु त्याच्यावरशी कमीत कमी आदर तरी असावा आणि त्याच्यावरशी आपला संबंध तरी असावा. अनुदिनम दररोज खालू म्हणजे औषध सैव दृष्ट्वा घेतल्यानं जे त्याचंच औषध नामरूप गुण लीला हे औषध आहे. स्वादी क्रमात, स्वादी म्हणजे स्वाद, त्याचा जो आस्वादन आहे क्रमात थोडा 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 भवती हृदगद मूलहंत्री म्हणजे अंतःकरणाचे जे विषय आहेत की ज्यामुळे याचं सर्वात आकर्षण आपल्याला नाही आहे मूलहंत्री म्हणजे मुळापासून ते नष्ट करून टाकते जे अनाक हे आपल्याला जे हे आहेत वासना. आणि मग ते जे लीला आहेत ह्या आपल्या रूप गुण हे आपल्या अंतःकरणामध्ये प्रकाशित होईल. तर आपण काय करतो कुठल्या स्तरावरती? स्वाद्विक्रमात किंतु आदरात. आपण आपल्याला सांगितलेलं आहे नित्यम भागवत सेवा म्हणून आपण ऐकतो भगवंताची सेवा करतो त्यामध्ये आनंद जरी नसला तरी आपण ह्या गोष्टी केल्या पाहिजेत. भागवत कथा वाचणं, भागवत कथांचं वर्णन करणं, त्यानंतर जप करणं. कधी कधी आपल्याला खरंच सांगा तुम्हाला किती जणांना वाटतं जप करावा? खरं प्रामाणिकपणे किती जणांना वाटतं जप करावा? एकट्यांतरी वाटतो. गुड. अरे वा, भरपूर व्यक्ती आहे तिथे. मला स्वतःला वाटत नाही अजूनही. हरे कृष्णा. हा जप करावा असं वाटतो की एवढी आपल्याला जप असं जप करा. खरा सत्स्वरूप महाराज आपल्या एका पुस्तकामध्ये लिहितात जप कसा करावा. त्याच्यामध्ये टेस्ट सांगतायत की तुम्हाला जप करण्याची टेस्ट खरोखर लागलेली आहे का. ज्याला वाटतं की 16 माळा माझ्या झाला किती जण आनंद होतो. हा सगळा आनंद होतो म्हणजे खरोखरच आपला जप झालेला नाही. 16 माळा केल्यानंतर 17वी माळ करण्यासाठी आपलं आकर्षण लागलं पाहिजे. 17वी माळ केल्यानंतर 18वी माळ करण्यासाठी 18व्या नंतर 19 20 21 असं हरिदास ठाकूर असं आहेत ना तो जप. घाबरून जायची गरज नाही म्हणून सांग. निराश होऊ नका. आपण काय करतो सध्या आपण दुसऱ्या स्तरावरती आहोत. एक भीती गेलेली आहे पण दुसऱ्या स्तरावरती आपण सामाजिक स्तर आणि तिसऱ्या स्तर करते म्हणून आपण करतो आहोत. प्रेम अजून उत्पन्न झालेलं नाही पण ते प्रेम सुद्धा कसं उत्पन्न होईल ते जप केल्यानंच होणार आहे. स्वाधी क्रमात निराश होण्याचं कारण नाही. आपण तो स्तर जो आहे हा चालू ठेवला पाहिजे स्वाध्वी क्रमात. ती चव जी आपोआप आपोआप यायला लागेल. हरे कृष्ण. म्हणून चैतन्य महाप्रभूंनी शिक्षामृत दिलेलं आहे आपल्याला. आपण आपल्या जीवनामध्ये त्याला चैतन्य महाप्रभूंची शिक्षा म्हटलेलं आहे की आपण कसं करावं भक्ती. तसं जे शिक्षामृत जे आहे 8 श्लोक आहेत ते आपण समजून घेऊन त्याप्रमाणे करण्याचा प्रयत्न करायचा. जप कसा करावा सांगितलेलं आहे. तृणादपी सुनिचेन तुरोरी व सहिष्णुना अमानिना मानदिन कीर्तनीय सदाहरी. एवढा एक जरी श्लोक ज्याला आपल्या गौडीय संस्थेमध्ये सर्व श्लोकांचा शिरोमणी असं म्हटलेलं आहे. एवढा एक जरी श्लोक चैतन्य महाप्रभूंची शिक्षा आपण पालन केली तरी आपल्याला सर्व काही प्राप्त होईल. चैतन्य महाप्रभू स्वयं भक्त म्हणून इथं आले भगवंत. परंतु ते इतके उच्च स्तराचे भक्त आहेत महाभाव त्यांच्यामध्ये प्रगट होतो आहे. आपण तो महाभाव दाखवण्याचा प्रयत्न करू नये. आपण चैतन्य महाप्रभू भक्त आले त्यांनी भिंतीवरती डोकं आपटलं म्हणून आपण आपण आपटावं की कृष्ण भाव माझ्यामध्ये यावा तसं करण्याची गरज नाही. हा डोकं आपटायची गरज नाही. आपटते आपोआपच माया वापटून घेते. तुम्हाला कुठे डोकं आपटायची गरज नाही या जगामध्ये. सगळीकडे आपटतच चाललेलं आहात आपल्याला कळत नाही एवढंच. पण भाव काय आहे. तृणादपी सुनिचेन तुरोरीपी अहिष्णुना. हा भाव चैतन्य महाप्रभूंचं आपण अनुकरण नाही. हा अनुकरण करू शकत नाही. अनुसरण भगवान सांगतात की माम अनुस्मर युद्धच. माझं अनुसरण करून अनुकरण करू नको. अनुस्वर अनुसरण कर. मी सांगतो ते ऐक. म्हणून चैतन्य महाप्रभूंनी आपल्याला हे दिलेलं आहे. तर म्हणून मी चैतन्य महाप्रभू सांगितलं की सकाळी उठून चैतन्य महाप्रभू त्यांची दिनचर्या कशी असायची. जप करायचे भक्तांच्या भेटी त्यानंतर कथा आणि रात्री पुन्हा भगवत कथांचं चिंतन. म्हणजे 24 तास भगवंताशी संबंध असावा या दृष्टीनं आपण प्रयत्न करायचा. अतिशय सोपं आहे. चांट हरे कृष्ण अँड बी हॅपी. प्रभुपाद सांगतात की काय आहे भगवंताच्या नावाचं जप करा आणि आनंदी राहा. आपण आनंदी नाहीत असं आपल्याला वाटत असेल तर समजावं की आपला जप होत नाही. सिम्पल प्रभुपादाने एकदम सिम्पल दिलं आहे. आपण आनंदी का नाही आहोत कारण आपण आनंद मिळवण्याचा प्रयत्न करतो आहोत म्हणून आनंदी नाही आहोत. तर जप करण्यामध्ये आनंद आहे पण आपल्याला आनंद प्राप्त करण्यासाठी आपण जप करत नाही. भगवंताला आनंद देण्यासाठी आपण जप करतो आहोत म्हणून तो शुद्ध झाला पाहिजे भाव. तर त्या दृष्टीने आपण प्रयत्न करा. एकच फक्त जप शुद्ध करण्याचा प्रयत्न करा. बाकी सर्व काही आपल्याला आपोआप प्राप्त होईल. आणि ते चैतन्य महाप्रभूंनी शिकवलेलं आहे आणि त्यांच्या स्वतः जीवनावरती शिकवून दिलं. तर चैतन्य महाप्रभू केवळ भक्तच नाही आहेत त्यांनी स्वतः भगवंत आहेत हे सुद्धा दाखवून दिले त्याच लीलेमध्ये. परंतु काही भक्तांच्या स्तरावरती यायचे काही काही वेळेला.
कालगणना म्हणा किंवा त्याच्यामध्ये जे भगवंतानं प्राप्त करण्याचे सांगितलेले मार्ग वगैरे
कारण जीवाचा स्वभाव हा आहे हा विसरणं ह्याच्यावरती हे चारही युग अवलंबून आहेत. प्रश्न
असा आहे की चार वेगवेगळी युग का आहेत, त्यांची जी काही वैशिष्ट्य आहेत विशेषतः कालगणना किंवा भगवंतांना प्राप्त करण्याला सांगितलेले मार्ग, तर हे ह्याच्यामध्ये फरक का आहे?
फरक जो आहे हा बाह्यकारी फरक आहे, पण त्याचा उद्देश तो एकच आहे. आणि शास्त्रामध्ये आपण पाहतो भगवान भगवद्गीतेत सांगतात की विस्मरण हे जे आहे हे ह्या जगाचं मूळ आहे. कारण विस्मरण कुणाचं झालेलं आहे? आपल्याला भगवंताचं. एकदा भगवंताचा तुम्हाला विसर पडला तर बाकी कुठली गोष्ट तुम्ही लक्षात ठेवू शकत नाही, कारण त्या काय आहेत? त्या तात्पुरत्या आहेत. म्हणून सत्ययुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुग हे विस्मरणामध्ये प्रगती करत जातात. सत्ययुगामध्ये बुद्धी आहे लोकांची, भगवंत जवळ आहेत म्हणून त्यांना मार्गही सोपा आहे. मनाने ते काय आहेत कृते ते ध्याय ते त्यांना सहज शक्य आहे. त्यांना माहिती आहे आपण चूक केली आता सुधारली पाहिजे. ध्याय ते ध्यान करतायत ते कलियुगामध्ये शक्य नाही. कारण कलियुगामध्ये विस्मरण एवढ्या घोर रूपामध्ये झालेलं आहे की सगळं चिंतन पहिला येतं. ध्यान भगवंताचं कसं करणार आपण? म्हणून तो कलियुगामध्ये मार्ग नाही, फक्त सत्ययुगासाठी आहे तेवढाच. पण त्याच्यानंतर जास्त विस्मरण होतं, त्यानंतर आणखी जास्त विस्मरण, त्याच्यानंतर आणखी जास्त विस्मरण. आणि पहा पण भगवंताची कृपा आहे त्याच्यामध्ये. कलियुग सगळ्यात लहान आहे, बरं आहे की नाही? फक्त 4,36,000 वर्ष. समजा आज जे होत आहेत हे सत्ययुगासारखं असेल विचार सुद्धा करवत नाही. आज जे लोकांचे हाल होत आहेत 5,000 वर्षामध्ये एवढे हाल. अजून कलियुग नुसतं आपण दारवाज्यात आहोत कलियुगाच्या, तर एवढं आपल्याला दिसून येतं. तर कलियुग जर सत्ययुगाच्या प्रमाणामध्ये असतं तर विचार करा. म्हणून भगवंताच्या आपल्या हाल अपेक्षा कमी केलेल्या आहेत, कलियुगामध्ये जास्त आहेत म्हणून तो कमी आहे. आणि भगवंताचं विस्मरण करण्यासाठी सर्वात सोपा मार्ग सांगितला जो सगळ्यांना जमेल. तर सत्य, त्रेता, द्वापार आणि कली ज्यामध्ये काल जो आहे हा मोठा आहे, मार्ग जो आहे हा सोपा आहे. त्याचं कारण काय? स्मृती. अगेन भगवंताची स्मृती तुम्हाला लवकर करून देणार. स्मरण, भगवत स्मरण करून पुन्हा भगवत धामाला जाणं. विस्मरण झालं म्हणून इकडे आलो, स्मरण भाव करून पुन्हा जाणं हा भाव. उद्देश तो एकच, दुसरा काय उद्देश नाही. आपण पाहतो की चतुश्लोकी भागवत फक्त 4 श्लोक आहेत, त्याचा उद्देश काय आहे? भगवान सांगतो की अहम सर्वस्व प्रभो मत्तास, मायापासून सर्व काही निर्माण होतं आणि करा काय? माझी भक्ती करा, बस संपलं. आणि काय पाहिजे? बाकी सर्व जे आहेत हे तुम्हाला भगवंताचा स्वभाव आहे भगवंताचा ऐकणं, मग लीला आहे त्याचं वर्णन आहे, भगवंत येतात येते अवतार हे सगळं जे आहे ह्याच्यावरती आधारित आहे भगवंताचं स्मरण. कारण आपण विस्मरित अवस्थेमध्ये आहोत नोक्तीच्या गावामध्ये, तर स्मरण, भगवत स्मरण करणं आणि त्याचे मार्ग जे आहेत ते सोपे सोपे होत गेले आहेत. कलियुगामध्ये एकदम सोपे. पेशंट ज्यावेळेला एकदम रोगी असतो की त्याला स्वतः उठून डॉक्टरकडे सुद्धा आले येत नाही, डॉक्टर त्याच्याकडे येतो. कलियुगामध्ये सगळे पेशंट आहेत. पण स्वयं भगवान हरिनाम, स्वयं कृष्ण आणि हरिनामामध्ये फरक नाही, त्या रूपानं आलेत. म्हणजे तुम्हाला मंदिरात सुद्धा यायची गरज नाही, आनंद होईल तुम्हाला. आता मंदिर दूर झालंय, जायची गरज नाही. प्रभूजींनी सांगितलं कीर्तन प्रवचनामध्ये, पण हे ऐकण्यासाठी मंदिरमध्ये गेलं पाहिजे. कुठल्या मंदिरामध्ये जायचं नाही की जिथं भगवंताच्या नावाचं कीर्तन होत नाही अशा मंदिरामध्ये जायचं नाही, खुलासा. पण जिथं कीर्तन होतं तिथे मात्र नित्य गेलं पाहिजे. हरे कृष्ण नाही का प्रवचनामध्ये सांगितलं होतं की इस्कॉनमध्ये असं जे ब्राह्मण लोक आहेत त्यांना मंत्र आहेत भगवंतांना झोपवणं भगवंतांना उठवणं बरोबर आहे भगवंतांना झोपवण्यासाठी मंत्र आहे अगच्छ शयन स्थानम उठणं उठवताना मंत्र आहे उत्तिष्ठ उत्तिष्ठ अशा भक्तांच्यासाठी पण मंत्र आहेत झोपण्यासाठी आणि उठवण्यासाठी माहिती आहे तुम्हाला झोपण्यासाठी मंत्र आहे कुठला ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणलं की झोप आता झोपायची वेळ झाली आणि उठायसाठी कुठला मंत्र महाप्रसाद भक्तीचरव महाराजांनी एकदा सांगितलं होतं हा ज्यावेळेला कुंभकर्ण माहिती आहे तुम्हाला कुंभकर्ण ज्यावेळेला तुम्हाला माहिती युद्ध चाललेलं होतं रामाचं युद्ध आणि त्यावेळेला आवळेली उठवण्यात आलं त्याला आवळेली त्याला उठवण्यात आलं त्यावेळेला झोपदेवी माहिती आहे झोपदेवी निद्रादेवी झोप म्हणजे मराठी शब्द वापरला निद्रादेवी निद्रादेवीने प्रश्न केला की अरे या कुंभकर्णाला तुम्ही अवेळी उठवतात पण मला कुठे सेवात राहिली नाही मग त्यावेळेला त्यांना देवतांनी वर दिला काही काळजी करू नकोस कालांतरानं प्रभुपाद इस्कॉनची संस्थापना करतील आणि त्यावेळेला तिथे भागवतमचे खास होते तिला भरपूर सेवा असेल तर कुंभकर्णे जर आलेली झोप जी आहे निद्रादेवी ती आमच्याकडे येते अरे बघ आहे का अजूनही हरे कृष्ण तुम्ही अपवाद नाही आहात सर्वांचाच हा प्रश्न आहे सर्वांचाच हा प्रश्न असतो म्हणून भगवान सांगितलं तानि सर्वाणि संयम्य युक्त आसीत मत्परहा वश्य ही अस्य इंद्रियाणी अस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता ही तानि सर्वाणि केवळ आपण म्हणून प्रभुपादांनी हे मार्ग दिले केवळ मनच आपण भगवंताच्या चरणी लावण्याचा प्रयत्न करत नाहीये आपली बुद्धी आपला अहंकार आपलं शरीर सर्व काही भगवंताच्या सेवेमध्ये लावलं तर मग मन आपोआप लागतं नुसतं मन लावायचा प्रयत्न केला शरीर दुसरीकडे कुठे जात असेल तर ते शक्य होणार नाही कायेन वाचा मनसेंद्रिय वा बुद्ध्यात मनात्वात प्रकृती स्वभावात करोति यत् यत् सकलं प्रपद्ये नारायणाने समर्पयामि तर हे सगळं समर्पित असेल तर मन आपोआप समर्पित होतं आता आपण काय करतो नुसतं मन भगवंताकडे लावायचा प्रयत्न करतो बाकी सगळ्याला मोकळं सोडतो बरोबर आहे तर त्यासाठी भगवान सांगितले की तानि सर्वाणि संयम्य सर्व इंद्रिय माझ्या सेवेमध्ये लाव मग मन आपोआप लागतं आणि ते कसं शक्य आहे की भगवान सांगतात की ज्या ज्या वेळेला मन तिकडे इकडे तिकडे धावायला लागेल त्यावेळेला त्यांना पकडून आणायचं इकडे मी काय माझं फेमस उदाहरण आहे तुकाराम महाराजांचं कदाचित तुम्ही ऐकलं असेल माझे तुकाराम महाराजांच्याकडे हेच प्रश्न घेऊन शिष्य गेला 500 वर्षापूर्वी सॉरी 350 वर्षापूर्वी तुकाराम महाराजांनी त्यांनी सांगितलं की महाराज तुम्ही मला सांगितलं जप करा हा हरिनाम कीर्तन करा पण माझं मन लागत नाही हो विठ्ठलाच्या चरणी हा तर काय करू माझं मन इकडे तिकडे धावतं तर महाराजांनी सांगितलं की मनाला इकडे तिकडे माझं मन इकडे तिकडे धाव दे, मनाला इकडे तिकडे धाव दे, तू त्याच्या पाठीमागे धावू नकोस. आपलं काय होतं पहिला, जप करायला बसलं हा की आठवण येते काहीतरी राहिलं आपल्याला, हा कपाटामध्ये पैसे ठेवले किती आहेत, अरे आपल्याला ते पैसे मोजायचे आहेत. हा आता जप सोडलो आपण, मन पहिला मन जातं नंतर आपण जातो तिकडे, होते की नाही, सगळं असं होतं बरोबर आहे. हा ईमेल येणार होता आज मला, हरे कृष्ण कृष्ण कृष्ण, कॉम्प्युटर उघडायला जातं मन आपलं ताबडतोब बरोबर आहे. तर मन जातं पहिला नंतर मग आपण जातो, पण मन जरी जा म्हणलं की आपण तिकडे जायचं नाही. आता हा की भक्ती जी आहे ही दृढ व्रत आहे. भगवान सांगतात की सततम कीर्तयंतो माम यतंतश्च दृढव्रत नमस्यंतश्च माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते. सकाळ संध्याकाळ नाही आहे, नित्ययुक्ता नित्य आहे. असं नाही की आपला जप झाला दिवसभर आपण काय करू, चला आता माझा जप झाला, क्रिकेट मॅच चालू होती 10 वाजता जप करून घेऊ सकाळीच. हा अशी जर तुमची भावना असेल तर जप करताना काय होईल, हा अरे सेवाची सेंचुरी आज होणार आहे, अरे कृष्ण हरे. मन तिकडेच जाणार ना तुमचं, कारण अडकलेलं आहे अर्धा तिकडे, मग इकडे मग 10 वाजतात कधी क्रिकेट मॅच सुरू होते कधी असं काही काही वेळेला. काही काही तुला सांगतात की अरे मी क्रिकेट मॅच जे आहे ना अगदी भगवत भक्तीमुळे पाहतो की 11 वेळा तुम्ही भक्त बनले तर कसं होईल. हे 11 लोक जे आहेत स्वयंकृष्ण जे आहेत त्यांना पकडण्याचा प्रयत्न करतायत, एक जो आहे माया आहे बॉलर तो त्याला आउट करण्याचा प्रयत्न आहे. कृष्ण भक्तीमध्येच मी क्रिकेट मॅच बघतोय असं. हा ते फुटबॉल आहे, हा गोल करतायत, आपला गोल पण आहे कृष्ण भक्ती करणं, ते पहा कसे धडपड करतायत, माया प्रतिकार करते आहे, हा किती प्रगतीकरण जाऊन गोल करण्याचा प्रयत्न करतोय. हा कृष्ण भक्तीच आहे तिथे, पण कृष्ण भक्तीचं पण कुठेही लावू शकता तुम्ही, पण पॉझिटिव्ह अटिट्यूड. पण प्रॉब्लेम हा की जप करताना तेच डोक्यात येतं आपल्या, तर हे कमी केलं पाहिजे मग तुमचा जप व्यवस्थित होईल. आणि तरी जरी त्रास देत असेल तर आपण त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. जर तुम्हाला वाघ तुमच्या वाघाबरोबर तुम्हाला एका खोलीत ठेवलं, हरे कृष्णा, एका खोलीत नाही, वाघ पिंजऱ्यामध्ये आहे, तुम्ही त्याच्या बाहेर आहात, चिंता करू नका, खोलीत आहात. आणि वाघ काय करतोय, पकडून आणलेला आहे तुम्ही, त्याला तुम्हाला काय करायचंय, नम्र बनवायचं आहे सर्कशीत वापरायसाठी. हा तर काय करतात त्याला, तो ढरकाळ्या फोडत असतो वाघ, त्या स्वभावच आहे ढरकाळ्या फोडणं. पण बाहेरचं त्यांनी विचार केला, अरे पाप वाटलं त्याला, अरे ढरकाळ्या फोडतोय विचारा, ह्याला काहीतरी आपण खायला दिलं पाहिजे, आपण मांस सोडलेलं आहे त्याला तरी घालूया आपण. त्याला त्याला खायला दिलं मग त्याला काय वाटतं, त्याला कळतं की ढरकाळ्या फोडणं म्हणजे खायला मला मिळतं, म्हणून तो ढरकाळा जास्त फोडायला लागतो. तुमची सेवा करायली मग खायला घालत बसलो त्याला, बरोबर आहे, तुमच्या सेवेला तो कधीच लागणार नाही, तुम्ही त्याच्या सेवेला लागलात, बरोबर आहे. मग जरी पिंजऱ्यात असला तरी काय फायदा नाही, तुम्ही त्याची सेवा करतात. तर ट्रेन कसं करतात माहित आहे वाघाला, ढरकाळ्या फोडतोय ना फोडू द्यायचं, त्याला काही द्यायचं नाही, उपाशी ठेवायचं. मग त्याला कळतं की अरे आपण कितीतरी ओढलो ना, ते कुणा हे सगळे काय आहेत ह्याचं आपल्याकडे लक्ष लागत नाही, म्हणून तो ढळकाळ्या फोडायचं बंद करतो. आणि मग त्याला वेळेवरती आणून द्यायला लागतं, त्या ढळकाळ्या बंद होतात. फक्त नंतर ढळकाळ्या फोडल्यानंतर मनोरंजन करण्यासाठी होतात, लोकांना मनोरंजन करण्यासाठी तो सांगतो की ओरडता, त्यावेळी तो ओरडतो, इतर वेळेला ओरडत नाही. हा तात्पर्य समजलं, त्याला सिद्धांत आणि दृष्टांत म्हणतात. हा दृष्टांत, आता सिद्धांत काय याच्या पाठीमागे, आपलं मन कशासारखं आहे, वाघासारखं आहे, वाघाचा स्वभाव काय, दिसेल त्याला खायचं. म्हणून त्याला आपण काय करतोय, पिंजऱ्यामध्ये पकडून ठेवलेलं आहे हरिनामाच्या, आहे तो, त्याला काय नाही, व्यवस्थित आहे. डरकाळ्या फोडायला लागतो, मला खायला द्या, मला हे द्या, मला ते द्या, मला हे द्या, द्यायचं नाही. खास करताना जप करून जप करताना तरी मग त्याला कळून येते की अरे काय येतं किती झळकाळ मी मन 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 इच्छा करतं इच्छा करतं इच्छा करतं इच्छापूर्ती होत नाही. मग इतकं शरण येतं की तुझी इच्छा काय आहे सांग. मग तुमची इच्छा काय आहे? भगवंताची सेवा. मग ते मन पण भगवंताच्या सेवेला लागतं. जसं एकदा अतिशय क्रूर वाघ सुद्धा त्या एका काठीपुढे डान्स करत असतो, पाय तसं करतो, उड्या मारतो, बसतो, हा मनोरंजन पण करतो लोकांचं सर्कसमध्ये. तर तसं आहे मन. तर मनाला आपण वळण दिलं पाहिजे सहजपणे. आपण कधी कधी भक्तीमध्ये यायचे लोक सांगतो की मन मी मनात मध्ये जपत करत असतो 24 तास. भगवान दाखव तुम्हाला बघा 24 तास कसं जप करता तुम्ही. ते मनाने जप करता कसा? आता जप करायला बसलात तर जप होत नाही, भगवंताचं नावस्मरण येत नाही, तर मनाने कसं शक्य आहे तुम्हाला? म्हणून ह्या वागायला बंद करायचं सहज साधं काम नाही आहे. तर ते आपल्याला. आणि दुसरं कारण याचं की हे मन जे आहे या शास्त्रीय कारण होतं, सिद्धांत झाला, दृष्टांत झाला. आता शास्त्रीय कारण असं आहे की या मनाचं ऐकत आपण किती जन्म वाया घालवले. किती आपल्याला माहिती आहे का? माहित नाही ते बरं आहे. एवढे वय, एवढे आयुष्य, एवढी शरीर आपण कशामुळे धारण केले? मन एव मनुष्यानाम कारण बंद मोक्ष. या मनामुळेच, त्या मनामुळेच आपण एवढी शरीर धारण केले, एवढे दुःख भोगले. आणि ते कशामुळे? त्याचं ऐकत गेलो यामुळे. आता आपण भक्तांच्या संगतीमध्ये आलो आणि समजलं आपल्याला की आपल्याला कारण, सर्व दुःखांचं कारण काय आहे, आपण आपल्या मनाप्रमाणे वागतो. आता भगवंताच्या आज्ञेप्रमाणे आपलं वागलं पाहिजे. मग ते एवढी तुम्ही मनाला मोकळी दिलेली आहेत, इतके सर्व शरीर, इतके सर्व युग, कमीत कमी तितका वेळ लागणार तुम्हाला मन एकत्रित एक तुमच्या हातामध्ये आणण्यासाठी. तर घाबरून जायचं कारण नाही. हरिनामानं शक्य आहे, एका क्षणामध्ये आपण ते याच्यामध्ये आणू शकतो. पण तेवढी दृढव्रत पाहिजे आपलं, हेदंतश्य दृढव्रत हा. तर भगवंताची कृपा, भगवंताच्या भक्तांचा संघ, प्रसाद खाणं हे महत्वाचं आहे. या सर्व गोष्टी तुम्ही करत गेलात तर त्या त्या मात्रेमध्ये आपलं मन जे आहे हे आपल्या नियंत्रणामध्ये येईल. आणि मग आपण भगवत चिंतन जे आहे कुठल्याही बाधेशिवाय आपण करू शकतो. जर आता जी आपली अवस्था आहे, भक्ती विनोद ठाकूर सांगतात की काहीही केलं तरी जप सोडू नका. जप सोडायचं नाही, काय मन लागत नाही म्हणून जप मला ठेवून द्यायचं, दुसरं काहीतरी करायला जायचं. मन लागत नाही, तुमचं मन कधीच लागणार नाही, गॅरंटी. म्हणून कर्तव्य म्हणून तरी करा, ऍटलिस्ट कर्तव्य म्हणून तरी करा. मन लागेल त्यावेळेला मी जप करेन, मन लागेल त्यावेळेला मी प्रसाद घेईन, मन लागेल त्यावेळेला मी हे करेन, वाचेन, असं नाही. मन लागणारच नाही. म्हणून भगवंतांनी सांगितलेलं आहे की युक्ताहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मस्य. युक्त चेष्टा म्हणजे तुमचे जे आहे ते नियम घालून घ्या जीवनामध्ये. 16 माळा जप आपल्याला दिलेला आहे, 4 नियमांचं पालन आपल्याला दिलेलं आहे. आणि हे जेवढ्या मात्रेमध्ये तुमचं शुद्ध होईल तेवढ्या मन तुमच्या ताव्यामध्ये येईल. हरे कृष्ण बोला. काय समजलं नाही प्रश्न? कदाचित मी अर्धवट ऐकला.
अच्छा,
ओके. कसं गेलं पाहिजे? मला वाटलं तू प्रश्न होता गेलं पाहिजे. बरोबर आहे, गेलं पाहिजे. कसं गेलं पाहिजे? हा, एका शब्दामुळे प्रश्न गडबड झाली. बर, कसं गेलं पाहिजे? हा, त्रैगुण विषयात वेदात निस्त्रैगुण भवार्जुन निर्द्वंद्वो नित्यसत्वो निर्योगक्षेम आत्मवान. निर्द्वंद्वो, पहिला द्वंद्वाच्या पलीकडे गेलं पाहिजे. कारण 3 गुण कशावरती आहेत? ह्या शरीरावरती तुमच्या चालतात, तुमच्यावरती चालत नाहीत. त्याच्यामुळे द्वंद्व आहे ह्या जगामध्ये. सुख दुःख, मान अपमान, सगळे काही सुख दुःख समेल समय कृत्वा लाभालाभो जयाजयो, द्वंद्वाच्या मुक्त झालं पाहिजे, म्हणजे तुम्ही त्रिगुणातून मुक्त होता. निर्द्वंद्व नित्य सत्वो, कमीत कमी सत्वगुणामध्ये स्थित झालं पाहिजे, कमीत कमी सत्वगुणामध्ये. म्हणून हे चार गुण जो पाडतो तो भक्त नाही बनत, सत्वगुणामध्ये स्थित होतो. सत्वगुणामध्ये स्थित होण्या झाल्यानं मग आपल्यामध्ये चांगले विचार मनामध्ये येतात. सत्वगुणाचं आपण फायदे पाहतो आहोत की सत्वगुणा सांगले की चांगले विचार आपल्या मनामध्ये येतात, चांगली कृत्य आपल्या हातून होतात, चांगले संस्कार आपल्यावरती होतात, ते सत्वगुण आहे. कमीत कमी सत्व, नित्य सत्व, असं नाही की सकाळी नित्य जप करताना सत्वगुणात, दिवसांना पॅशन, संध्याकाळी इग्नोरन्स, असं नाही. नित्य सत्व आणि निर्योग क्षेम, म्हणजे माझं पुढे कसं होईल याची काळजी करायची नाही. अरे भाऊ, आता काय करायचं आहे याचा विचार करायचा कठीण आहे, खास करून गृहस्थाश्रमामध्ये. पण पुढचा जो प्लॅनिंग करायचा असेल जर करायचा, भगवंत जशी स्फूर्ती देतात भगवंताला तृप्त करण्यासाठी, भगवंताला आनंद देण्यासाठी, मी ही गोष्ट कशी करू शकेन ह्या भावनेनं करा. मी कशी करू हा विचार करता त्यावेळेला तमोगुणामध्ये येतात तुम्ही, कारण पॅशन लागतं तुम्हाला काहीतरी करायला. आणि मी भगवंत करून तुमच्याकडनं करून घेतायत हे कळून येणार नाही तुम्हाला, तुम्हाला हेच कराल की मला करायचं आहे, हा भाव येणार पाहिजे. निर्योग क्षेम तो स्तर केव्हा येईल? आत्मवान, जर तुम्ही आत्मस्थितीवर असेल तर. म्हणजे तुम्ही पूर्ण त्रिगुणांच्या मुक्त झालात, त्रिगुणापासून मुक्त झालात. म्हणून भगवद्गीतेमध्ये एक श्लोक आहे, माम च यो अव्यभिचारेण भक्तियोगेन सेवते सगुणां समतीचेतान ब्रह्म भूयाय कल्पते. माम च, माझ्या सेवेमध्ये अव्यभिचारेण, सोपा शब्द आहे, संस्कृत पंडितांची गरज नाही, व्यभिचार अव्यभिचार, अव्यभिचारेण भक्तियोगेन सेवते, जो भक्तीच्या योगानं सेवते, माझी सेवा करतो, सगुणां समतीत येतान, तिन्ही गुणाच्या पलीकडे जाऊ शकतो, ब्रह्मभूयाय कल्पते, मग तो ब्रह्मभूत स्थितीवरती, आत्मस्थितीवरती येऊ शकतो. त्या तीन गुणातून पार करायचं असेल तर पुन्हा भक्तियोगेन सेवते. ते सुरुवात हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे.